प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाला स्तुती असो. आता आपण हँड रायटिंग ऑन द वॉल हा संदेश ऐकणार आहात. 8 ऑक्टोबर 1958 रोजी हा संदेश शिकागो इलिनॉइस मध्ये 20व्या शतकातील संदेष्टा प्रिय ब्रदर विल्यम मॅरियन ब्रॅनहम यांनी दिला होता. त्या इंग्रजी संदेशाचा हा मराठी भाषेतील अनुवाद आहे.
This being Wednesday night,
आज बुधवारची संध्याकाळ आहे.
I promised last evening to was going to speak if the Lord would permit.
काल संध्याकाळी सुद्धा मी तुम्हाला वचन दिले होते की प्रभू करेल तर आज संध्याकाळी मी भिंतीवरील हस्तलेख या विषयावर बोलेन.
Tonight on the subject of the handwriting on the wall.
आज संध्याकाळीही मी भिंतीवरील हस्तलेख या विषयावर बोलेन.
इट्स अ व्हेरी ऑल वी कुड पुट वीक्स ऑन द सब्जेक्ट एंड देन नेव्हर स्क्रॅच द सर्फेस.
हा विषय असा आहे की तो घेण्यासाठी काही आठवडे लागतील आणि तरीही वरच्या थराला सुद्धा हात घालता येणार नाही.
बट आय विल ट्राय द आउटलाइन जस्ट अ लिटल ऑफ इट टुनाइट बाय द हेल्प ऑफ द होली स्पिरिट.
पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मी यावर थोडस बोलण्याचा प्रयत्न करेन.
And now I want to read from Daniel the 5th chapter and the 25th verse and it reads like this.
आता मी दानियल 5:25 हे वचन वाचू इच्छितो व ते असे.
And this is the writing that was written Mene Mene Tekel Upharsin.
असा होता हा हस्तलेख मने मने तकेल उफारसीन.
And now may the Lord add his blessings to the reading.
या वचनावर प्रभूने आशीर्वाद द्यावा.
I wonder if our good brother the custodian here would just turn these bright lights out.
इथे देखभाल करणारा बंधू हे झगझगी दिवे बंद करेल का.
It's leaning right down this way. Thank you very kindly.
त्याचा झोत इथे मजवर पडत आहे. धन्यवाद. फारच आभार.
I can't see the audience.
मला प्रेक्षक दिसत नाहीत.
Then when I'm talking to anybody I like to look at him in the face when I'm talking.
मी ज्यांच्या समोर बोलतो त्यांचे चेहरे मला पाहावेसे वाटतात.
It just seems more like it's a personal contact with the people.
त्यामुळे प्रेक्षकांची थोडी जवळीक भासते.
Now we are trusting to our Lord tonight.
आज रात्री आपण प्रभूवर भरोसा ठेवूया.
While we just try to take my time and speak on this subject.
म्हणजे मला जरा वेळ मिळेल व या विषयावर बोलता येईल.
I know it's a great subject.
हा विषय फार मोठा आहे.
It's an evangelistic subject.
हा सुवार्ता संबंधित विषय आहे.
And not one for divine healing.
केवळ एकच दैवी रोग निवारण नाही.
But it's for the greatest of divine healing.
पण हे सर्वश्रेष्ठ दैवी रोग निवारण असावे.
The sickest body that I know tonight is the spiritual body of our Lord Jesus on this earth.
या पृथ्वीवर आज रात्री माझ्या म्हणण्यानुसार सर्वात आजारी शरीर जर कोणते असेल तर ते प्रभू येशूचे आध्यात्मिक शरीरच होय.
So torn up and broke up till it really needs divine healing.
इतके छिन्न विछिन्न मोडलेले आहे की त्याला दैवी रोग निवारणाचीच गरज आहे.
Now our subject tonight begins in Babylon.
आजच्या विषयाचा आरंभ बाबेल नगरीमध्ये आहे.
And Babylon was first located, which it is yet, in the Shinar.
बाबेल नगरी प्रथम शिनार मध्ये होती व ती तशी आजही आहे.
And it was first called the gate of God, Babel.
याचे प्रथम नाव होते देवाचे द्वार बाबेल.
And later was called Babylon, which means confusion.
नंतर तिला बॅबिलोन म्हटले गेले याचा अर्थ गोंधळ.
And Babylon appears in the first of the Bible in Genesis.
बॅबिलोनचा प्रथम उल्लेख उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आहे.
It appears in the middle of the Bible.
त्याचा उल्लेख पवित्र शास्त्राच्या मध्यभागीही आहे.
And it appears in the last of the Bible, the last book, Revelation.
नंतर त्याचा उल्लेख शेवटी ही आहे म्हणजे प्रगटीकरणाच्या ग्रंथात.
And being that it's all through the Bible, it must be in existence yet today.
ज्या अर्थी पवित्र शास्त्रामध्ये याचा सतत उल्लेख केलेला आहे म्हणजे ते आजही अस्तित्वात असलेच पाहिजे.
And also everything that is on the earth today in the way of spiritual things,
आत्मिक गोष्टींमध्ये जे आज ते आजही आहे पृथ्वीवर आहे.
Such as the spirit of God and the spirit of the devil,
उदाहरणार्थ देवाचा व सैतानाचा आत्मा.
And all the cults and everything that we have today in the world, they begin in Genesis.
आजचे सर्व पंथ व इतर सर्व काही जे जगामध्ये आहेत त्यांचा उगम उत्पत्तीमध्ये झाला.
Genesis means the beginning.
उत्पत्ती म्हणजे आरंभ.
And all those things yet under another name and under another form,
या सर्व गोष्टी दुसऱ्या नावाने किंवा दुसऱ्या स्वरूपात.
But the same spirit that began in Genesis brings it out.
असे असले तरी त्या सर्व गोष्टींना जन्म दिला तो एकाच आत्म्याने.
And it's just like a tree growing.
हे एखाद्या वाढणाऱ्या वृक्षाप्रमाणे आहे.
Coming up to a head.
तो वर वर येत असतो.
It will all come to a climax in the end.
शेवटी तो शेंड्यापर्यंत पोहोचतो.
For the great judgments of God.
देवाच्या जणू न्यायासाठीच म्हणावे.
For he will settle all things.
परमेश्वर तेथे सर्व काही ठरवून टाकेल.
Then all that had a beginning will have an end.
ज्याला आरंभ आहे त्याला अंत हा आहेच.
Just those things which had not a beginning has no end.
ज्यांना आरंभ नाही त्यांना अंतही नसतो.
That's why the born again Christian has never an end.
यास्तव नवीन जन्म पावलेल्या ख्रिस्ती जनांना अंत म्हणून नाहीच.
Because he has eternal life.
कारण त्यांना सार्वकालिक जीवन आहे.
And eternal life is a part of God's own life, for God is eternal.
सार्वकालिक जीवन हा परमेश्वराच्या जीवनाचा एक अंश आहे कारण परमेश्वर सर्वकालीन आहे.
And the same word, Greek word zoe, that says God's life.
ग्रीक भाषेतील झोई या शब्दाचा अर्थच परमेश्वराचे जीवन.
When Jesus speaks and said, I'll give unto them eternal life, that same word is used again.
येशू जेव्हा म्हणाला मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो तेथेही हाच ग्रीक शब्द वापरलेला आहे.
Therefore, a man being born again, his spirit has been changed.
यास्तव मनुष्य नवीन जन्म पावला की त्याचा आत्माच बदलतो.
And he becomes a part of God, in so much that he is a son of God.
देवाचा पुत्र या नात्याने तो देवाचा एक अंशच ठरतो.
And he just as eternal as God is eternal.
जसा परमेश्वर आहे तसाच तोही सर्वकालीन ठरतो.
Because he's a part of God by his birth, spiritual birth.
कारण आध्यात्मिक नवीन जन्मामुळे तो परमेश्वराचा एक अंश असा ठरतो.
Now, Babylon was founded by a man named Nimrod, who was a son of Ham, a very evil man.
बाबेल नगरी ही निम्रोद नावाच्या माणसाने स्थापली. हा त्या दुष्ट हामाचा पुत्र होता.
And Babylon was once the capital of the world.
बाबेल नगरी एकेकाळी सर्व जगाची राजधानी होती.
When this great city was built, there,
जेव्हा ही महान नगरी उभारली गेली,
all the little cities all around it paid tribute, taxes and so forth to this great city Babylon.
तेव्हा आसपासच्या सर्व लहान शहरांना या महानगरीला मान सन्मान व कर द्यावा लागत असे.
And in there, if you read in some of the ancient books such as Hoseph's Two Babylons and many of the ancient histories,
आपण काही प्राचीन ग्रंथ चाळून पाहाल, विशेषतः हसलोपने लिहिलेले दोन बाबेल नगरी हे पुस्तक वाचाल,
you'll find that they had all kinds of curious doctrines in there.
तर तुम्हाला समजेल की तेथील लोकांमध्ये चित्र विचित्र तत्वज्ञान होते.
They had a woman in there. I can't call her name at this time.
त्यांच्यामध्ये एक स्त्री होती पण तिचे नाव मी आता सांगत नाही.
And she would find peculiar roots and out of the earth and make gods out of them.
ती जमिनीतून काही विशिष्ट कंदमुळे काढून त्यांच्यातून देव बनवित असे.
It's believed that that was the gods that Jacob took from his father-in-law.
असे म्हणतात की याकोबाने आपल्या सासऱ्याकडून जे देव घेतले ते हेच होते.
Some of those gods of roots and so forth.
झाडाच्या मुळातून बनवलेले हे देव.
Just little isms that out of them things sprung these cults that we see in the world today.
हे लहान लहान देव म्हणजे लहान लहान सिद्धांतच होय त्यांच्यामधून जगातील आजचे पंथ उपपंथ उद्भवले.
If you'll notice the nature of them and the nature of these things today, it's the same nature.
त्यांचे स्वाभाविक स्वरूप जसे होते ते स्वरूप आजही आहे.
So Babylon set just in that great fertile valley there.
बाबेल नगरी त्या महान व सुपीक दरीमध्ये वसलेली होती.
And it was surrounded and irrigated by the Euphrates River and the Tigris.
युफ्रेटिस नदीमधील पाण्याचा पुरवठा या शहराला मिळत होता. दुसरी नदी होती टायग्रिस.
And it was a great agricultural center.
ही नगरी शेती व्यवसायाचे एक मोठे केंद्र होते.
And Babylon was a great city.
बाबेल ही महान नगरी होती.
And it's approximately about 120 miles around the city.
या शहराचा विस्तार सुमारे 120 मैलांचा होता.
30 miles each side.
प्रत्येक बाजूला 30 मैल.
That would make it 120 miles around.
म्हणजे 120 मैलांचे क्षेत्रफळ.
They say that the streets in the city of Babylon was some 200 feet across.
या शहरातील रस्त्यांची रुंदी सुमारे 200 फुटांची होती असे म्हणतात.
The walls were 80 foot thick and practically 200 feet high.
तेथील भिंतींची रुंदी 80 फूट व उंची 200 फूट होती.
They could run chariot races around these walls with the chariots.
रथांच्या शर्यती त्यावर होत असत.
And the gates were made out of brass.
तिचे दरवाजे पितळेचे होते.
And those gates then would be 200 feet across.
त्यांची रुंदी 200 फूट होती.
And right in the center of the city sat the palace. And the palace was the throne.
शहराच्या अगदी मध्यभागी राजवाडा होता व तेथे राजाचे सिंहासन होते.
And through the center of the city came the great river Euphrates.
शहराच्या मध्यभागातून युफ्रेटिस नदी वाहत होती.
If you'll notice it, it's the city of the devil.
नीट पहाल तर ही सैतानाची नगरी होती.
For it's designed after the city of God.
कारण तिची रचना देवाच्या नगरीसारखी होती.
As a river of life before the throne.
जणू काही सिंहासनासमोरील जीवनाची नदीच.
And in this city they had great swinging gardens off the walls around.
या शहराच्या भिंती भोवती झुलते बगीचे होते.
And it was such a great mighty nation at the time.
त्या समय हे राष्ट्र एवढे महान होते.
Until it had whipped the known world. And all the world was paying tribute.
की ज्ञात असलेल्या सर्व जगाला त्याने वचक बसवला होता व सर्व राष्ट्रे त्याला मान देत होती.
It had progressed further in science. And it had the latest things that science could produce.
विज्ञानामध्ये त्यांची प्रगती झाली होती व आधुनिक विज्ञानातून निघणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या.
It had the latest chariots, the latest designs.
अत्याधुनिक असे रथ त्यांच्याकडे होते.
The most powerful armors and best of metals.
त्यांच्याकडे अतिप्रखर अशी शस्त्रास्त्रे होती व सर्वोत्कृष्ट धातू पण त्यांच्याकडे होते.
It was an outstanding to the rest of the world.
इतर जगाला थक्क करणाऱ्या किमया त्यांच्याकडे होत्या.
And then inside these walls,
या भिंतीच्या आतमध्ये
where King Belteshazzar was king during the time of this event that we're speaking on tonight.
ज्या विषयावर आपण आज बोलत आहोत त्या समय बलशेटसर राजा राज्य करीत होता.
King Belteshazzar.
बलशेटसर राजा.
Which the Bible says Nebuchadnezzar, which was his father.
बायबल म्हणते की त्याचा बाप नबुखदनेसर होता.
But truly it was his grandfather that he succeeded King Nebuchadnezzar.
परंतु वास्तवात मात्र नबुखदनेसर हा त्याचा आजोबा होता कारण त्याच्या गादीवर तो आला होता.
And many of you remember that Nebuchadnezzar was the beginning of the Gentile kingdoms, the head of gold.
आपणास आठवत असेल की नबुखदनेसर राजा हा विदेशी राज्यांचा आरंभ होता, सुवर्णाचे मस्तक.
And he went up into Jerusalem, many, many miles away.
अनेक मैल दूर असलेल्या यरुशलेम शहरामध्ये हा राजा गेला.
And had captured the Jews and brought them down into his kingdom.
त्याने यहुदी लोकांना पकडलं व त्यांना आपल्या राज्यात आणले.
And made them slaves and they used their scientists and so forth.
त्याने गुलाम केले व त्यांच्यातील विज्ञान शास्त्रज्ञांचा त्याने उपयोग केला.
Just like Russia did when it went into Germany.
जर्मनी मध्ये रशिया शिरला तेव्हा असेच घडले.
And that's why they got the atomic bomb and so forth. They got those German scientists.
म्हणूनच रशियाकडे अणुबॉम्ब आहेत, त्यांच्याकडे जर्मन विज्ञान शास्त्री होते.
That's why they're so far advanced today. They captured them and took them back up there.
म्हणूनच त्यांची आजवर प्रगती होत आहे, त्यांनी त्यांना धरले व त्यांना तेथे आणले.
Themselves they didn't have it.
रशियाकडे स्वतःचे असे काहीच नव्हतं.
But they went and got those things just like Nebuchadnezzar did the Jews.
परंतु जसे नबुखदनेसराने यहुदी लोकांना आणले तसे रशियानी पण तेच केले होतं.
And we find out that during this time there was a righteous man by the name of Daniel, a prophet of the Lord.
या सुमारास एक दानियल नावाचा नीतिमान पुरुष तिथे होता, तो देवाचा संदेष्टा होता.
Was taken in captivity at the time.
त्यालाही कैदी म्हणून आणले होते.
He had served as a prince over all of the astrologers and so forth.
सर्व ज्योतिष पारंगत अशा सर्वांवर तो जणू एखादा राजा असा होता.
Then the wise man and the magi.
ज्ञानी लोक व मागी लोक.
In the reign of King Nebuchadnezzar.
जे नबुखदनेसराच्या राजवटीत होते.
And now Belteshazzar had taken over.
नंतर बलशेटसर राजाने अधिकार सूत्रे हाती घेतली.
Belteshazzar was a wicked sort of a man. He just didn't care.
हा राजा अतिशय दुष्ट असा होता, त्याने कसलीच पर्वा केली नाही.
And then all the people of Babylon with such a security as they felt they had.
आपण फार सुरक्षित आहोत असे बाबेल मधील लोकांना वाटत होते.
Once inside those gates and the gates closed.
दरवाजांच्या एकदा आले की दरवाजे बंद होत असत.
With 200 foot walls, 80 foot
200 फूट उंचीची भिंती व रुंदी 80 फूट.
जस्ट थिंक ऑफ हाउ सिक्युअर दे मस्ट हैव फेल्ट इन दोज वॉल्स.
विचार करा, एवढ्या बंदोबस्तात त्या भिंतींमध्ये त्यांना किती सुरक्षितता भासली असेल.
बट जस्ट रिमेंबर दिस.
पण हे नीट लक्षात ठेवा.
नो मॅटर हाउ सिक्युअर दॅट सायन्स हॅज मेड इट, God will find you out when you sin.
विज्ञानाने आपल्याला कितीही सुरक्षितता दिली तरी तुमचे पाप परमेश्वर शोधून काढणारच.
There is only one security and that's in Christ Jesus.
सुरक्षितता फक्त एकच ठिकाणी आहे आणि ती म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये.
Now as they felt there great importance of being the leading nation of the world.
जगातील एक महान नेते राष्ट्र म्हणून त्यांना स्वतःचे एवढे महत्व वाटत असतानाच
अ व्हेरी टिपिकल मॉडर्न सिव्हिलायझेशन जस्ट लाईक द वन दॅट वी लिव्ह इन दिस फॅबुलस अमेरिका
अमेरिकेप्रमाणे अत्याधुनिक असणारी आजची ही संस्कृतीच म्हणावी
अँड आय एम काइंडली डिस्टर्ब्ड मायसेल्फ दॅट आय एम अफ्रेड वी आर टेकिंग द सेम ॲटिट्यूड दॅट दे टूक
मला जरा कसेसेच वाटते पण आज आपणही अशीच प्रवृत्ती धारण करीत आहोत
दॅट वी फील बिकॉज दॅट वी हॅव गॉट व्हॉट वी थिंक द बेस्ट सायंटिस्ट
आम्हाला वाटते की आमच्याकडे महान विज्ञान शास्त्रज्ञ आहेत
द बेस्ट मशीन गन्स अँड द अटॉमिक बॉम्ब्स अँड द फास्टेस्ट प्लेन्स
आमच्याकडे सर्वोत्कृष्ट मशीन गन्स आहेत ॲटम बॉम्ब अतिवेगाने धावणारी विमाने आहेत
वी हॅव ट्राईड बीइंग द लीडिंग नेशन ऑफ द वर्ल्ड वी हॅव सम हॅव फेल्ट आवर सेफ्टी विदाउट गॉड
आम्ही जगातील फार पुढे गेलेले राष्ट्र आहोत तरीही आपली सुरक्षितता परमेश्वराच्या शिवाय आहे
इट्स अ व्हेरी ब्युटिफुल पॅटर्न
हा किती सुंदर नमुना आहे
अँड गॉड नेव्हर चेंजेस
परमेश्वर कधीच बदलत नाही
हिज ॲटिट्यूड टुवर्ड सिन इज द सेम टुडे एज इट वॉज देन
पापाकडे पाहण्याची त्याची प्रवृत्ती पूर्वी जशी होती तशीच आजही आहे
अँड देयर इज नो हाइडिंग प्लेस डाउन हियर
येथे आपल्याला लपण्याची जागा म्हणून नाहीच
Only in Christ are you secure.
आपण जर सुरक्षित आहोत तर ते फक्त ख्रिस्तामध्येच.
And in this great city, as they felt there was no way in the world for an army ever to invade that city.
दुसऱ्या राष्ट्रांच्या सैन्याने आक्रमण करावे अशी एकही बाजू या शहरात नाही असे त्यांना वाटत होते.
The great high walls and their modern equipment.
उंच भिंती व आधुनिक यंत्रणा.
And they were blocked off from the outside world.
बाहेरील जगापासून ते पूर्णपणे अलिप्त होते.
But little did they know that a wicked nation called the Medes and Persians.
परंतु मेदी व फारसी राष्ट्रांसारखी दुष्ट राष्ट्रे होती याचं त्यांना जराही भान
नव्हतं हिंदूज ऑफ इंडिया
सध्या भारतातील जे हिंदू लोक तेच हे
हाऊ लिटल डिड दे नो दॅट मेनी माइल्स अवे वॉज डिगिंग अ रिव्हर बेड
त्यांना काय कल्पना होती की त्या काही मैलावर काही जण नदीचे पात्र खणत होते
टू टर्न द युफ्रेटिस रिव्हर so that they could march under the walls
jamule euphrates nadi cha pravah badlun tyana bhinti khalun halla karta yet hota
when they felt they were secured
he kewa jeva tyana purna surakshitatechi khatri jhali hoti
all the time they felt that way
sarvakal tyana aseich vatat rahile
if they did feel that then they went wading in sin
असे करण्याने ते पापामधून मार्गक्रमण करीत होते
इट सीम्स लाईक दॅट व्हेन मॅन गेट्स टू द प्लेस दॅट ही फील्स दॅट ही सेल्फ सफिशिएंट सिन बिगिन्स टू टेक अ होल्ड ऑफ हिम
हा प्रकार असा होता की मानवाला जेव्हा वाटत असते की मग जवळ सर्व काही भरपूर आहे तेव्हाच पाप त्याच्यावर धाड घालीत असते
द चर्च द नेशन the individual that feels that he doesn't need any help from outside
mandali rashtra vyakti vagere na jeva vadat aste ki aplyala konachi garaj nahi baheril madadichi garaj nahi
sin begins to reign in that is true
nemke tyas veli paap rajya karu lagte he agdi khare hai
and we would notice too that when people begin to feel that superior feeling usually sin sets in and cankers them
jeva लोकांमध्ये अहंभाव निर्माण होतो, अशाच वेळी बहुधा पाप शिरते व त्याला पोखरून काढते.
So when they closed those doors, they thought they were safe.
अशाने एकदा दरवाजा बंद केला की त्यांना वाटत असे आपण सुरक्षित आहोत.
But God looks down from the heaven.
परंतु परमेश्वर वरून पाहत असतो.
And sin is a reproach to any nation.
पाप हे कोणत्याही राष्ट्रासाठी लांछन आहे.
I wonder tonight, with all of our great equipment.
मला वाटतं आपली सर्व सुसज्ज साधने जवळ असताना.
And our atomic control submarines.
अणुशक्ती नियंत्रित आपल्या पाणबुड्या बोटी.
And our jet planes that fly many hundred miles per second, that even minute.
आपली प्रचंड विमाने, सेकंदाला शेकडो मैल वेगाने धावणारी जेट विमाने.
That can even pass the sound barrier.
जी विमाने आकाशातील ध्वनी कक्षेच्या बाहेरही जाऊ शकतात.
But never forget, but what your sins will find you out.
हे सर्व असताना एक लक्षात ठेवा की तुमचे पापच तुम्हाला शोधून काढेल.
And in this time they closed the gates.
याच वेळी दरवाजे बंद केले गेले.
And they thought they would could just live in reverie as they wanted to, because they were protected.
त्यांना वाटले आता आपण मौज मजा करून चैनीत राहू, कारण आता आपण सुरक्षित आहोत.
They were the leading nation.
ते जगाचे एक पुढारी असं राष्ट्र होतं.
All the other nations looked to them for science and for help.
इतर सर्व राष्ट्रे विज्ञानासाठी व इतर गोष्टींसाठी त्यांच्या मदतीकडे पाहत होती.
And so on such a time as that, there was this king thought he would have him a great big time.
आणि अशा परिस्थितीत या राजाला वाटलं की आपण मौज मजा करू शकतो.
And he set a date that he was going to have a great big dance.
त्याने मोठा नाच रंग समारंभासाठी एक दिवस नेमला.
Or as I would say, a modern rock and roll. No more to it.
मी तर म्हणतो की सध्याच्या काळातील हा रॉक अँड रोल डान्सचा धांगड धिंगाज असावा.
And so he set the time and he invited all the celebrity.
त्याने बड्या बड्या धेंडांना आमंत्रणे पाठवली.
All of the soldiers and the captains.
बड़े बड़े लष्करी अधिकारी.
And all of the wives and the concubines.
आणि सर्वांच्या बायका व वेश्या.
Now a concubine is just a legal prostitute.
काही वेश्या कायदेशीर वेश्या असतात.
And do you see when man feels self-sufficient that he starts wading in sin?
पाहिलत ना की जेव्हा मनुष्य स्वतःला सर्व समृद्ध समजतो त्याच वेळी तो पापमार्गात पाऊल घालीत नाही का.
And he called in the best liquors that he could find for this great rock and roll party that he was going to have.
या धांगडधिंगा वजा मौज मजा करणाऱ्या पार्टीसाठी त्याने उंचीतली उंची दारू मागवली.
He thought he was safe. He thought there was nothing could harm him. Because he was safe.
त्याला वाटले की मी आता सुरक्षित आहे, आता मला काही त्रास नाही, कोणीच मला उपद्रव करू शकणार नाही.
And he had this great spree in one of these gardens just behind the palace.
राजवाड्याच्या मागील बागेमध्ये ही मद्यपान पार्टी ठेवलेली होती.
And while out there in the garden,
कदाचित त्या बागेमध्ये
perhaps they had decorated it all up real pretty.
कदाचित त्या बागेमध्ये रंगीत रोषणाई पण केली असावी.
All the tinsel hanging and got all of the showgirls and many of the women to come to entertain the soldiers.
सर्वत्र झगझगाट होता, सर्व मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया व शिपायांना वाटेल त्या तऱ्हेने व मनमुराद सुखलालसा पुरवणाऱ्या वेश्या.
and their beer and their wines.
तेथे फुटणाऱ्या दारूच्या बाटल्या.
If that isn't a good modern setup of a rock and roll party today, I don't know where one would be.
सध्या चालत असणाऱ्या रंगेलबाजीने भरपूर अशा या नृत्य सभा नव्हत्या का? हे अगदी असेच.
Exactly.
हे अगदी असेच.
And they got everything ready. And they were going to have a big time.
सर्व काही सज्ज झालं होतं व सर्वजण मौज मजा लुटणार होते.
And no doubt but what many married women came.
पुष्कळ विवाहित स्त्रिया पण तेथे असणारच यात शंका नाही.
Their husbands was left at home as babysitters while they went out to have a good time.
नवरे पोरांना सांभाळण्यासाठी घरी राहिले व स्त्रिया मात्र मजा लुटण्यासाठी बाहेर गेल्या.
And vice versa, no doubt a mother walked the floor with a sick baby.
एक आई आपल्या आजारी बाळाला घेऊन घरी चालत होती ती पाहिलीत का?
While a drunken husband went out to have a big time.
दारू पिऊन झिंगणारा पती मात्र बाहेर पडून मौज मजा करण्यासाठी घराबाहेर पडला.
It's just six of one and half a dozen of the other.
एकाची सहा व दुसऱ्यांची सहा अशातली गत.
And I can see them as they begin to drink and to have a big time.
दारू पिऊन झिंगणारे व मजा मारणारे हे लोक पहा.
And I'd imagine they really struck up the band and had the music.
मला खात्री आहे की वाद्यवृंदांनी वाद्य वाजवण्यास सुरुवात करून संगीताची मेजवानी होत असावी. तरुण तरुणी अंग विक्षेप करीत होती. शिपाई लोक स्त्रियांना घट्ट हळून त्यांना फेकून देत होते. त्यांची चुंबने घेऊन खुर्चीवर लोळत होते, आचकट विस्कटपणे ओरडत होते.
Thinking they were safe.
त्यांना वाटलं आपण अगदी सुरक्षित आहोत.
Oh, America, the God that looked down on that drunken rock and roll party is looking on you tonight.
अरे अमेरिकन राष्ट्र, या दारूने धुंद झालेल्या लोकांकडे जसा परमेश्वर पाहत होता तसाच तो आज तुमच्याकडेही पाहत आहे.
And what a time they must have been having.
किती मोठी मौज मजा हे लोक मारित असावेत.
And I can imagine this year King Belteshazzar was a modern Elvis Presley.
मला वाटते की नबुकदनेस्सर राजा हा सध्याचा एल्विस प्रेस्लीस म्हणावा.
He could do a lot of their fantastics that they had.
त्यांच्याप्रमाणेच हाही काहीतरी अजब करू शकत होता.
And all of their carrying on and not knowing all the time that death laid at the door.
हा सर्व आनंद सोहळा मनमुरादपणे चालू असताना त्यांना कल्पनाही नव्हती की मृत्यू त्यांच्या दाराशी येऊन ठेपलेला होता.
So as the party got into good swing.
मैफिलीला रंग चढत होता.
Usually just about like a great setting of a modern Hollywood telecast.
हॉलिवूड मधील दूरदर्शनावर दाखवल्या जाणारे हे दृश्य जणू होते.
They thought they would crack some good jokes about religion.
त्यांना वाटले धर्मावर चांगल्याच विनोदी कोट्या कराव्यात.
About like an Arthur Godfrey outfit or something like that modern today.
जणू काही आर्थर गॉडफ्रेचा अवतार म्हणावा किंवा तशातलाच काहीसा प्रकार.
Or some Ernie Ford pea picker.
जणू काही अर्नी फोर्ड नावाचा नकल्यास म्हणावा.
Crack some kind of a joke about the preacher.
एखाद्या पालकावर विनोदी प्रहसन करावा.
But God still looks down from heaven.
पण लक्षात ठेवा आजही परमेश्वर स्वर्गातून पाहत आहे.
But they thought they lived in such a nation that it could not be touched.
पण त्यांना वाटले की आम्ही अशा राष्ट्रामध्ये राहत आहोत की अशा गोष्टी त्यांना स्पर्श करू शकणार नाही.
But you reap what you sow.
ज्याची पेरणी कराल त्याचीच तुम्ही कापणी कराल.
Just be aware of that people.
लोकांनो सावध राहा.
Whether you are a nation or a church or an individual, you reap what you sow.
तुम्ही राष्ट्र असा, मंडळी असा किंवा व्यक्ती असा, तुम्ही जे पेराल त्याचीच कापणी कराल.
And while I can see this king stand up and said,
पहा तो राजा उभा राहून म्हणत असावा,
just a minute girls, let's have a good religious joke on the preacher and so forth.
ऐका मुलींनो, चला आपण एखादी धार्मिक कोटी करूया, उपदेशकावर जरा विनोद करूया.
And all the tinsel are flying and the young lady saying, whoopee, yes, I believe we'd like to hear that.
जगजगीत फुगे उडत आहेत व तरुण मुली म्हणत असतील, हुपी, आपणाला हे ऐकावसे वाटेल.
And the young soldiers are carrying on like the teenagers of the day.
हे शिपाई आजच्या तरुण तरुणी सारखी मौज मजा करीत होते.
For this is no more than a modern Babylon.
आधुनिक बाबेल नगरी जणू ही त्यापेक्षा काही कमी नाही.
I'm an American, but so did Daniel belong in Babylon at that time.
मी अमेरिकन आहे, पण दानियलही त्या काळी बॅबिलोनियन होता.
But that don't excuse sin.
पण पाप करण्यासाठी ही काही सबब होऊ शकत नाही.
Said to a girl one time, are you a Christian?
एका मुलीला मी एकदा विचारलं, मुली तू ख्रिस्ती आहेस का?
She said, I give you to understand I am an American.
मग ती म्हणाली, नीट लक्षात ठेवा, मी अमेरिकन आहे.
I said, that don't speak nothing. Not at all.
मी म्हणतो, त्यामध्ये काहीच तथ्य नाही, मुळीच नाही.
I'm glad to be an American, but that has nothing to do to reflect Christianity. Not a thing.
मी सुद्धा अमेरिकन आहे, पण त्याचा ख्रिस्तीत्वाशी काही संबंध नाही, काडी मात्र पण नाही.
If we sin, we are going to pay for our sin.
आपण पाप केले तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेलच.
Just be assured to you.
याची खात्री बाळगा.
They had a prophet there, but they wouldn't listen.
त्या शहरात संदेष्टा होता, पण त्याचे ऐकतो कोण?
They had the message, but they wanted to make fun of it.
त्याच्यासाठी संदेश होता, पण त्याची ते टर उडवित होते.
If that isn't modern America, I don't know it.
ही आधुनिक अमेरिका तर नाही ना, कोण जाणे.
They got the gospel, the truth, but they like to make fun of it.
त्यांच्याकडे सुवार्ता आहे, सत्य आहे, पण त्यांची ते टर उडवित आहेत.
So they said, let us go down and get them holy roller vessels and bring them up here and have a good joke out of it.
म्हणून ते म्हणाले, चला आपण जाऊन एखादा भला मोठा सेवक आणूया व त्याच्यावर मनमुरादपणे खूप विनोद जोडूया.
God doesn't permit sinners to make fun of his people.
देवाच्या लोकांची टर परमेश्वर कधीच उडवून देत नसतो.
You pay for it someday.
एक दिवस त्याची किंमत मोजावी लागेलच.
And they go get the vessels of the Lord and bring them up into the temple.
म्हणून ते प्रभूची समर्पित पात्रे आणण्यास जातात, त्यांना मंदिरामध्ये आणतात.
And they're going to have a good drink out of the vessels of the Lord.
त्या पात्रामधून यथेच मद्यपान ते करतात.
And when they poured their Earl's 92 or Pabst Blue Ribbon into it to have a good joke out of it.
त्या पात्रांमध्ये एखादी नामांकित दारू ओतली की त्यांना विनोद सुचतो.
Oh, they tip the glasses in the vessels and begin to drink and laugh and make fun of the religion of the Lord.
प्याले व पात्रे एकमेकावर आपटून मद्यपान चालू करतात व देवाच्या धर्माची थट्टा मस्करी करू लागतात.
They were ignorant of what they were doing.
आपण काय करीत आहोत याचे त्यांना भान नव्हते.
And so is this nation tonight.
आजचे हे राष्ट्र असेच होते.
Ignorant of rejecting the message of the Lord Jesus Christ in the baptism of the Holy Spirit and being born again.
प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश झुगारणारे, पण त्याचे ज्ञान नसलेले, ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व पुनर्जन्म याचे संपूर्ण अज्ञान असलेले.
Though they were religious.
ते धार्मिक होते.
Now that drunken party of rock and rolls, they were religious.
मद्यपानाचा धांगडधिंगा होता तरीही ते धार्मिकच होते.
Because the Bible said that they praised their gods.
कारण बायबल मध्ये म्हटल्याप्रमाणे ते त्यांच्याच देवांची स्तुती करत होते.
So you can be ever so religious and still be wrong.
म्हणजे आपण खूपच धार्मिक असू शकाल तरी चुकीच्या मार्गामध्येच.
Right. It's not the sincerity.
त्यामध्ये आस्था किंवा तळमळ नाही.
There is a way that seemeth right unto a man, but the end thereof is a way of death.
मानवाला एक मार्ग अगदी सरळ दिसतो पण मृत्यू हाच त्याचा शेवट असतो.
So they had a great state church and a religion that they could serve.
त्यांच्याकडे एक मोठे राष्ट्रीय चर्च होते ज्याची सेवा करावी असा त्यांच्याकडे धर्म पण होता.
And they made fun of the holy things of God.
तरी देवाच्या पवित्र वस्तूंची ते थट्टा मस्करी करीत होते.
That's very typical of today, making fun of the holy things of God.
आजच्या युगातही हे वैशिष्ट्य आहे की जग देवाच्या पवित्र वस्तूंची थट्टा करीत आहे.
They call the people that try to live clean and decent and upright.
जे लोक स्वच्छ सभ्य व नेमस्त जीवन गाळू इच्छितात.
They call them old fashioned or holy roller or some kind of a scandalous name.
त्यांना ते जुनाट मतवाद्यात बुरसटलेल्या सनातनी लोकात काढतात किंवा असेच काहीतरी निंदास्पद नाव त्यांना दिले जाते.
And they call the gifts of the Lord that he's performing.
देवाची दाने जी दिली जात आहेत.
The working of an unclean spirit like a fortune teller or a devil.
त्याला ते अशुद्ध आत्म्यांची कर्मे समजत आहेत जणू काही एखादा ज्योतिषी किंवा नशिबाचे भविष्य पाहणारा किंवा सैतान असे ते मानित आहेत.
Oh, how can you escape judgment?
अरे रे रे रे, तुम्ही देवाचा न्याय कसा चुकवाल?
The blood of the martyrs call against it.
हुतात्म्यांचे रक्त त्यांच्या विरुद्ध आरोळी मारित आहे.
If God doesn't judge this nation for its modern sin,
देव जर राष्ट्रांचा न्याय करणार नसेल त्यांच्या आधुनिक पापांबद्दल त्यांचा न्याय करणार नसेल.
He'll have to raise up Sodom and Gomorrah and apologize to them for destroying them.
त्याला सदोम व गमोरा उभारावी लागतील व त्यांचा नाश केल्याबद्दल त्यांची क्षमा मागावी लागेल.
Right.
हे अगदी बरोबर आहे.
We are bound for judgment.
आपण न्यायाकडे ओढले जात आहोत.
And these great wonders that you see our blessed Savior doing.
आपला धन्य प्रभु जे महान चमत्कार करीत आहे.
They are warning signs that judgment is at hand.
हे आपल्याला सूचना अशी देत आहेत अशी चिन्हे देत आहेत की न्यायाचा दिवस समीप आला आहे.
And she's combed this nation from side to side, from east to west, from north to south.
तिने राष्ट्राला सर्व बाजूंनी छेदले आहे. पूर्व ते पश्चिम व उत्तर ते दक्षिण वगैरे सर्व दिशांनी छेदले आहे.
And they spit it, laugh at it, criticize it.
पण हे लोक त्याची थट्टा करीत आहेत त्यांना हसत आहेत व त्यांना मूर्खत काढीत आहेत.
Write it up in their papers as nonsense.
व वर्तमानपत्रामध्ये त्याला बेअखली काम म्हणून लिहित आहेत.
Think of it. Modern Babylon.
आधुनिक बाबेल असते याचा विचार करा.
Now, while they were drinking, tipping their cups and drinking.
ते दारू पीत होते मद्याचे प्याले एकमेकावर आदळत होते.
All of a sudden, when this great movie playboy by the name of Belteshazzar.
एकाएकी हा चित्रपटांचा नायक ज्याला नबुकदनेस्सर म्हटले आहे.
Was just about ready to take a drink from his cup.
तो प्याल्यामधून मद्याचा घोट घेत होता.
His eyes seemed to bulge out as he turned and looked towards the castle.
तो पहलतून मध्याचा घोट घेत होता तेव्हाच त्याचे डोळे बाहेर आल्यासारखे त्याला भासत होते त्याने किल्ल्याकडे नजर टाकली न टाकली.
For he saw coming from heaven the hand of a man.
तोच त्याने स्वर्गातून एक मानवी हात आलेला पाहिला.
And it began to write up and down on the wall.
त्याने त्या हाताने भिंतीवर एक लेख लिहिण्याचा आरंभ केला वरपासून खालपर्यंत.
I want you to notice it wrote on the plaster.
नीट लक्ष द्या त्या हाताने भिंतीच्या चुन्यावर काहीतरी लिहिण्याचा आरंभ केला.
Now perhaps the candlesticks were setting out from their tinsel where they were having their modern rock and roll.
आधुनिक धांगड दिंग्यावर ताव मारित असतानाच.
And the lights was flickering against the wall.
भिंतीकडले दिवे ताकपूक करू लागले भिंतीवर झगमग करू लागले.
God doesn't do things in a corner.
परमेश्वर कोणतीच गोष्ट कधीच कानाकोपऱ्यात करत नसतो.
It's right out under the lights where God speaks and moves.
अगदी स्वच्छ प्रकाशाखाली परमेश्वर बोलाचाली करीत आहे.
So his supernatural handwriting was on the plaster of the wall inside of them all.
देवाचे निसर्गबाह्य हस्ताक्षर भिंतीच्या चुन्यावर लिहिले गेले अगदी सर्वांच्या समक्ष.
And the king must have saw it first.
हे हस्ताक्षर राजाच्या दृष्टीस प्रथम पडले असावे.
This modern jokester, good radio comedian, television actor.
हा राजा म्हणजे आधुनिक विनोदी नट रेडिओ स्टार किंवा टीव्हीवरील हिरोज म्हणावा.
As he tipped the glass to drink or the cup what he had in his hands.
त्याच्या हातामधील प्याला कप किंवा दुसरे काही असेल तो भरून दारू प्यायला सुरुवात करतो न करतो तोच.
His eyes bulged out and he felt all shook up.
त्याचे डोळे वटारले गेले व तो वरपासून खालपर्यंत हादरला गेला.
I'd imagine he did.
मला कल्पना आहे ते कसे असावं.
The Bible said that his bones come loose out of joint.
बायबल म्हणते त्याची हाडे सांध्यातून निखळली.
He surely was all shook up, sure enough.
पूर्णपणे भेदरून गेला होता.
When God begins to show his signs, it's time to get shook up. Right.
देवाने चिन्हे दाखवायला सुरुवात केली की थरकापा होणारच अगदी बरोबर आहे.
And as he noticed his rock and roll song made him shook up.
भिंतीवरील अक्षरे दिसताच धांगड दिंग्याच्या गाण्याने तो हादरला.
And then as he noticed this handwriting on the wall.
भिंतीवरील हा लेख त्याला दिसताच
I can imagine the little missus with her lips painted about like I don't know what.
ओठांची रंगरंगोटी केलेल्या त्याच्या भोवतींची पोरगी.
And her hair all tinseled up and flinging around and with these drunken soldiers.
केस अस्ताव्यस्त झालेली भरभर उडत असलेल्या केसांच्या मुली व भोवतालचे झिंगलेले शिपाई.
Wonder what's the matter with the boy tonight? And as she hiccuped,
म्हणाले असतील आज या पोराला आज काय झाले आहे कोण जाणे. उचक्या देत देतच
some young man grabbed her and said, "All right, let's dance this next one together."
एका तरुणीने राजाच्या भोवती विळखा घालून म्हटले चला आपण नाच करूया.
And the music stopped.
एकाएकी बंद पडलं.
Oh, this great sinful nation, sometimes your rock and rolls are going to stop.
अरे पापी राष्ट्र एक दिवस तुझा संगीताचा हा धांगड धिंगा धिंगाणा बंद पडणार आहे.
If you won't listen to the voice of a preacher, you will listen to the hand of God in judgment someday.
तू प्रभू सेवकाचे ऐकणार नाहीस तर तुला एक दिवस
देवाचा न्यायरूपी हाताचा तडाखा ऐकावाच लागेल.
But the rock and roll will stop.
अंगडिंगा नाचरंग बंद पडेल.
Just the same as the bands did and played near my God to thee on the Titanic.
टायटॅनिक जहाजावरील येऊ दे जवळी हे गीत वाजवणाऱ्या वाद्यांप्रमाणे सर्व बंद होईल.
Someday you're going to change that tune.
एक दिवस तुझा सूर बदलणार आहे.
And the music stopped.
बंद पडलं.
And they noticed their jokester, their star on the television cast.
लोकांनी त्या विदूषकाला टीव्हीवरील हिरोला पाहिले.
And he was standing, his knees beating together.
तो उभा होता हे महान आश्चर्य पाहताना त्याचे गुडघे लटपटत होते.
As he looked and seen this great thing taking place, why he says that all the walls are closed around.
असे का तो म्हणाला सर्व भिंती बंद आहेत.
I have my guard standing at the gate, my choice man.
माझे पहारेकरी जागत आहेत अगदी माझ्या पुठ्यातले.
But you see, God don't have to come in at the gate the way you think.
पण परमेश्वराला आत येण्यासाठी दरवाजाची गरज नसते.
He comes down from glory.
गौरवामधून खाली येतो.
And his hand was writing on the wall.
त्याचा हात भिंतीवर लिहित होता.
And quickly, being in a very modern place,
आधुनिक स्थळात असल्याने
the Bible said he called in all of his soothsayers.
बायबल म्हणते त्याने आपल्या सर्व द्रष्ट्यांना बोलावले.
Astronomers, all the bishops,
ज्योतिषांना सर्व बिशप्सना,
the doctors and the popes and the cardinals and so forth,
वैद्यांना पोपना कार्डिनल्सना वगैरे सर्वजण.
And said, now I tell you gentlemen, I've given you the privilege to preach and to do what you wanted to do.
तो म्हणाला ऐका गृहस्थांनो मी तुम्हाला उपदेश वगैरे सर्व करण्यासाठी मुभा दिली.
Now interpret for me that on the wall.
या भिंतीवरील लेखाचा अर्थ मला सांगा.
But just as it was then, so is it now. They wasn't used to the supernatural. They know nothing about it.
परंतु जसे त्या काळी व आता असल्याप्रमाणे या सर्वांना त्यातून काहीच समजले नाही.
They didn't know how to interpret unknown tongues.
अन्य भाषांचा अर्थ त्यांना सांगता आला नाही.
They know nothing about a heavenly language.
स्वर्गीय भाषा त्यांना उमगेनात.
And they were dumbfounded.
सर्वजण मुखस्तंभ झाले.
They know nothing about it.
त्यांना त्यातलं काहीच कळेना.
And as they all stood there, remember,
ते नुसते उभेच राहिले.
This is the bringing in of the Gentile kingdom.
विदेशियांचे राज्य येण्यासंबंधी हे होते.
And as it come in under the supernatural, it'll go out under the supernatural.
ते अद्भुततेने आले व तेथेच जाईल.
But these bishops and cardinals and great doctors could not interpret the supernatural.
परंतु त्या सर्व बिशप्सना डॉक्टर्सना कार्डिनल्सना आणि विद्वान पंडितांना त्या लेखाचा अर्थ सांगता आला नाही.
They know nothing about it.
त्यांना त्यातले काहीच कळेना.
They looked through all their books of art and they could not find nothing that would compare with that.
त्यांनी आपले ग्रंथ धुंडाळले पण त्यात त्यांना काहीच सापडले नाही.
You see, spiritual things are spiritually understood.
आत्मिक गोष्टी आत्म्याने समजतात.
And then they were all disturbed. And they didn't know what to do.
स्तंभित झाले आणि त्यांना काय करावे काहीच त्यांना समजेना.
And finally, a little queen.
शेवटी एक छोटीशी राणी आली.
Remember, she wasn't at the rock and roll party.
ती धांगडधिंगा नाचांच्या सोहळ्यात नव्हती.
And the only way that she knew something was going on,
काहीतरी चाललंय एवढेच तिला समजलं.
Word came to her that the king was all shook up and the party had stopped.
वचन आले राजा बुजकळ्यात पडला आहे, नाच रंग बंद झाला आहे.
She would make one of the good believers.
राणी एखादी मोठी विश्वासी असावी.
And somehow or another, she had been one who had not forgotten.
तिच्याकडे मात्र एक असा होता की त्याला ती विसरलेली नव्हती.
She rushed into the party and as she seen the modern jokester all shook up and all of his band.
ती पार्टी मध्ये धावत आली, आधुनिक विदूषक गर्भगळीत झालेला होता, त्यांचा वाद्यवृंदही.
She said, "Oh, king, live forever."
ती म्हणाली महाराज चिरायू होवोत.
But he didn't know he was dead right then.
राजा मृत पावला आहे हे तिला त्यावेळी माहित नव्हतं.
Said, "Live forever."
चिरायू होवो एवढेच.
I know you're all bothered about that handwriting on the wall.
तुम्ही सर्वजण भिंतीवरील या लेखाने त्रस्तग्रस्त झाला असाल.
And I see the Pope and the bishops and the cardinals and the doctors of divinity and none of them can read it.
हा पहा पोप, बिशप्स, कार्डिनल्स, ईश्वरी विज्ञान पंडित कुणी म्हणून हा लेख वाचू शकले नाहीत.
But oh king, let me tell you something. There is a man in your kingdom that knows about supernatural.
हे राजा माझे ऐक, तुझ्या राज्यात एक जण आहे त्याला सर्व ज्ञान आहे.
Oh brother, when we see the handwriting on the wall today,
बंधूनो आजही भिंतीवरील लेख लिहिले आहेत.
But there is a man who knows about it.
असा एक मनुष्य आहे की तो जाणणारा आहे.
You might have went to every doctor's office in the city.
डॉक्टरांच्या घरच्या पायऱ्या चढला असाल.
And they told you you've got to die, but there is a man.
तुम्ही मरणारच हे त्याचं उत्तर, पण एक असा मनुष्य आहे.
You may have waited in sin until your soul is as black as the smutty walls of hell.
तुम्ही पापामध्ये चालला असाल, तुमचा आत्मा नरकाच्या भिंतीवरील प्रमाणे काळा कुट्ट झाला असेल.
And you're ready to commit suicide without a hope.
आपण आत्महत्याच्या प्रयत्नात असाल, निराश असाल.
But there is a man and his name is Jesus.
पण एक व्यक्ती अशी आहे आणि त्याचे नाव येशू.
He knows the supernatural and he's in our kingdom.
तो सर्वज्ञानी आहे, तो आपल्या राज्यामध्ये आहे.
For we are the children of his kingdom.
आपण त्याच्या राज्याचे पुत्र आहोत.
There is a man.
असा मनुष्य आहे.
Said he knows the supernatural.
तो सर्व ज्ञानी आहे.
For years ago, they found the spirit of God in him, and he had an excellent spirit.
हजारो वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आढळला, त्याला उत्तम आत्मा होता.
He could interpret dreams, he saw visions, and every one of them was just exactly right.
स्वप्नांचा अर्थ तो सांगू शकला, त्याला दृष्टांत झाले, सर्व जणांचे जे काही होते ते सर्व बरोबर होते.
So don't be troubled, just give me a few minutes and I'll get him here.
म्हणून अस्वस्थ होऊ नका, एका क्षणात मी त्याला येथे आणतो.
There'll be one day you call on him.
एक दिवस तुम्ही त्याला हाक माराल.
You might not have no room for him in your house.
तुमच्या घरात त्याच्यासाठी जागा नसेल.
You're too busy watching television, playing cards, drinking beer, attending rock and roll parties.
आपण फार कामात असत, टीव्ही पाहणे, पत्ते खेळणे बियर पान धांगडधिंगा नाचत असाल
But there's one time you're going to call on him.
एक वेळ अशी येईल की तुम्ही त्याला हाक माराल
That's right.
अगदी जरूर माराल
And so Daniel was brought in.
दानियेलाला आणलं गेलं
And as he was brought in, a preacher of righteousness, a man of God.
तो नीतिमत्त्वाचा उपदेशक होता देवाचा माणूस असा तो होता
I couldn't imagine a man of God living in such a place as that unless he had called out against it.
देवाचा माणूस अशा स्थळी कसा असू शकेल पण तो विरोधी भूमिकेत आणला गेला
But you see, the king had paid no attention to it.
परंतु राजाने मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले
That's the reason he was in the condition that he was in.
याच कारणास्तव तो गर्भगळीत अशा स्थितीमध्ये होता
And they brought Daniel. And he said,
आणि दानियेलाला आणण्यात आलं तो म्हणाला
What can't your popes and doctors interpret for you?
व पंडित यांनी काय अर्थ सांगितला तुम्हाला
They had nothing to interpret with.
त्यांच्याकडे अर्थ सांगण्यासाठी काहीच नव्हतं
So then what taken place?
मग काय घडले
Daniel said, Oh, Belteshazzar, you know all these things. They are not hid from you.
Daniel म्हणाला बलशेसरा हे तुला सर्व माहित आहे तुझ्यापासून काही लपलेले नाही
And I say to America, I wish I could make them at this minute hear my voice.
अमेरिकन राष्ट्रा माझी वाणी ऐक
You're not ignorant to all these things.
या गोष्टींविषयी तू अज्ञानी नाहीस
As the nations before has sinned and done what we have done, we are weighed in the balance and found wanting.
आपणासारखेच पूर्वीच्या राष्ट्राने पाप केले आपण तागडीत तोलले जात आहोत व उणे पडलेले आहोत
What happened to France? What happened to Germany?
फ्रान्सचं काय झालं जर्मनीचं काय झालं
What happened to the other nations who went wine, women and big time?
बाटली व रंगेलपणाच्या नादी लागलेल्या इतर राष्ट्रांचे काय झाले
It always comes out that way and we are not immune from judgment.
त्यांचे सर्व काही असेच घडते आपण देवाचा न्याय चुकवू शकत नाही
God is just.
न्यायी आहे
And he said, your father, how God made him a great nation, but he forgot it.
दानियेल म्हणाला तुझ्या बापापासून देवाने केवढे मोठे राष्ट्र बनवले पण तू मात्र हे विसरलास
And he'd done the same things that you're doing and God turned him into a wild beast.
तू करीत आहेस तेच त्याने केले व त्याला देवाने वन्य पशुमध्ये काढले
Said you're aware of these things and then you take his holy vessels and make fun of them.
तू जाणतोस तरीही तू मंदिरातील पवित्र पात्रे घेऊन त्याची थट्ट करीत आहेस
Notice, he said,
पहा देव काय म्हणाला
The writing has been set on the wall and this time your kingdom is numbered.
भिंतीवर लेख लिहिला आहे तुझ्या राज्याचे दिवस भरले आहेत
In other words, look here, fellow, your days are numbered.
हे वेड्या तुझेही दिवस भरले आहेत
Your kingdom is taken from you and give over to another nation.
तुझे राज्य हिसकावून दुसऱ्या राष्ट्रांच्या हातात दिले जात आहे
A brutal, godless nation. One that's as bad as they are.
व रांटी राष्ट्र आहे फार वाईट लोक आहेत हे
God makes sin fight sin.
पापा करवीच पापा विरुद्ध लढा उभारतो
I wonder today.
आजही हेच आहे
Right at that same time, may I say first, when he was standing there watching that writing on the wall.
त्या समय तो भिंतीवरील लेख उभा राहून त्यावर काय लिहिले आहे हे न्याहाळीत होता.
Little did he know that right under the gates, right then, the guards had been killed.
त्याला समजले पण नाही की द्वारपालांना ठार मारण्यात आले होते.
And the soldiers were in the streets slaying the palace guards.
रस्त्यावर आले होते, राजवाड्याच्या रक्षकांची कत्तल करीत होते.
They were on the steps.
ते पायऱ्यावर उतरले होते.
And those women standing there away from their babies.
स्त्रिया आपल्या बाळांना सोडून दूर उभ्या होत्या.
Away from their husbands.
नवऱ्यापासून दूर.
Husbands from their wives, all jumped up.
आणि नवरे पत्नीपासून दूर एकंदर सर्वच दारूने झिंगलेले.
Listen to some kind of a modern dance and carry on.
आधुनिक संगीत ऐकण्यामध्ये दंग झाले होते.
And the soldiers was on the steps, and a few minutes the king would be cut down.
शिपाई पायऱ्यांवर आले, लवकरच राजाचा शिरच्छेद होणार होता.
All that drunken bunch of men would be cut down by an atheistic, devil-possessed nation.
दारुड्या लोकांची हीच गत होती. नास्तिक व सैतानी व सैतानाने भरलेल्या राष्ट्रांकडून.
And the women would have their clothes stripped off of them. Young girls and all and ravished in the street.
नग्न करणार होते. तरुण तरुणी रस्त्यावर मौज करीत होती.
Then picked up by the heels and burst their heads around the walls.
त्यांच्या तंगड्या धरून त्यांची डोकी भिंतीवर आपटली जात होती.
Chop them open after they had lived with them in lust, mad, drunken soldiers.
त्यांच्याशी संभोग केल्यानंतरही त्या शिपायांकडून त्या स्त्रियांची सर्रास कत्तल होत होती.
It was at the door, for they were weighed in the balance and found wanting.
त्या सर्वांना तागडीत घातले, पण सर्वजण उणे पडले.
And I wonder today, and all of our modern going on.
आजही सर्व काही आधुनिक वातावरण आहे.
All the life and the making fun of healing services.
रोग निवारण सभांची होणारी थट्टा मस्करी.
Laughing and making fun of the church of the living God.
जिवंत देवाच्या मंडळीची थट्टा.
And going on as the Bible said they would do.
बायबल मध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व काही होत आहे.
Heady, high-minded, having a form of godliness but denying the power thereof.
शिष्ट त्यांना सुभक्तीचे स्वरूप आहे, पण तिचे सामर्थ्य मात्र नाकारले जात आहे.
I wonder in this day when we think we are so secured.
आजही आपण अगदी सुरक्षित आहोत असे आपल्याला वाटत आहे.
And all of a sudden we find out that Russia is 5 years ahead of us in science.
पण एकाएकी रशिया मात्र विज्ञानामध्ये आपल्यापेक्षा 5 वर्षांनी पुढे आहे.
We've been to too many parties.
खूपच रंगील मेजवान्या झोडीत आहोत.
We've weighed too much in sin.
आपण पापात खूपच वाटचाल केलेली आहे.
The church is so asleep, it don't care for prayer meetings no more.
चर्च झोपलेले आहे आणि प्रार्थनेची त्यांना पर्वा नाही.
They're unconcerned.
त्यांना त्याचे काहीच देणे घेणे नाही.
They too put a voice in against the real true spirit of the living God.
जिवंत देवाच्या खऱ्या आत्म्याविरुद्ध मंडळ्या आज आवाज उठवित आहेत.
They won't have them.
त्यांना तो आत्मा मिळणारच नाही.
They're so denomination, so dressed up.
छान छोकीने त्या पंथ उभारित आहेत.
They have no time for prayer meetings.
प्रार्थनेसाठी त्यांना फुर्सत नाही.
There are televisions and picture shows and gadding around on a drunken parties and things.
टीव्ही व सिनेमाच्या मागे ते जात आहेत, इथं सदा भटकत आहेत, दारूच्या मैफिलीत जात आहेत, असे सर्व काही ते करीत आहेत.
That's true.
हे अगदी खरं आहे.
That may sound old-fashioned, but it's what the nation needs today.
हे आपल्याला जरा जुनाटच भासेल परंतु राष्ट्राला मात्र याचीच आज गरज आहे.
It's too much sissing around with the gospel with rubber gloves on.
जणू रबरी मोजे घालून सुवार्तेला वाटेल तसे हाताळले जात आहे.
It's got to be handled bare-handed by the Holy Spirit.
सुवार्तेला खुल्या हाताने हाताळण्याची व तेही पवित्र आत्म्याने होण्याची गरज आज आहे.
Truly,
अगदी असेच असावे.
Billy Graham said about a week or two ago in one of his messages.
काही दिवसापूर्वी बिली ग्रॅम पण एका संदेशात म्हणाला.
Said this nation can become a satellite to Russia any time Russia desires.
हे राष्ट्र रशियाचे अवकाशयान त्यांना वाटेल त्या समय होऊ शकेल.
Where we at?
आपण कुठे आहोत?
You buy Elvis Presley's records and stay home from church to hear We Love Susie one of these days.
असा ही एक दिवस येईल की आपण एल्विस प्रेस्लीच्या We Love Susie या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका विकत घेऊ. चर्चला जाण्याऐवजी आपण घरी बसून त्या ऐकत राहू.
You're weighed in the balance and found wanting.
तुम्ही तागडीमध्ये तोलले जात आहात व उणे पडलेले आहात.
What's happened?
हे काय घडत आहे?
There's a handwriting on the wall.
भिंतीवरील हस्ताक्षर तुमच्यासाठी तयार आहे.
The Russians put up a Sputnik that we can control nothing about it. 500 miles off of the earth.
पृथ्वीपासून 500 मैलावर रशिया उपग्रह सोडित आहे आणि आपल्याला मात्र त्या बाबतीत काहीच करता येत नाही.
And could put a half a dozen of them over the United States in the next 30 minutes.
अवघ्या 30 मिनिटांमध्ये आणखी 6 उपग्रह खुद्द अमेरिकेवर सोडले जातील.
And call in and say surrender or be a bunch of ashes in a few minutes.
ते धमकी देतील व म्हणतील शरण या नाहीतर काही क्षणातच भस्माचे ढीग व्हा.
They can do it.
हो ते हे करू शकतात.
There is nothing that we can do to stop them.
त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही.
इट्स इन देअर हँड्स अ ब्लडलेस हार्टलेस अनगॉडली कम्युनिस्ट.
रक्तहीन हृदयहीन व नास्तिक अशा साम्यवादींच्या हातामध्ये हे आहे.
दॅट्स व्हॉट गॉड यूजेस टू मेक सिन कम टू लाइफ.
पाप प्रकाशामध्ये येण्यासाठी परमेश्वर नेमके हेच करीत असतो.
सर्टनली इज.
अर्थात हे असंच आहे.
If you'll read the Bible, Russia's got to do that according to Revelations. Right? You prophecy teachers might differ from that, but just wait till it's over.
Bible वाचाल तर दिसून येईल की प्रकटीकरणाच्या ग्रंथाप्रमाणे रशियाला हे करावंच लागेल. भविष्यवाणी विद्वान यांचे यावर दुमत असू शकेल पण जरा थांबा. हे सर्व घडेपर्यंत थांबा.
Russia is put here for that very purpose. The Bible said so.
याच उद्देशासाठी रशियाला ठेवले गेले आहे कारण बायबल तसे म्हणते.
Now, here she is with the Sputnik.
हे पहा रशियन राष्ट्र ज्यांच्याकडे उपग्रह आहेत.
We tried to fire one the other night. We thought we was going to do just as much as they did.
असा एक उपग्रह आपण पण सोडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला वाटलं आपण रशियाप्रमाणे करू शकू.
Rose 3 feet off the ground and fizzled out.
हा उपग्रह 3 फुटावर उडाला न उडाला तोच तो फुसका बार ठरला.
Too much rock and roll and sin.
कारण काय धांगड दिंगा वजा नाच व पाप खूपच भोकळले आहे.
We're weighed in the balance and found wanting.
आपण तागडीमध्ये घातले गेले आहोत व खूपच उणे पडत आहोत.
God be merciful.
हे परमेश्वरा दया कर.
What are we going to do?
मग आपण आता करावं तरी काय?
What would happen if they'd send those Sputniks up with those missiles and say?
हे उपग्रह व तबकड्या पाठवल्या जातच राहिल्या तर घडणार तरी काय?
Surrender or become a pile of dust in 5 minutes.
ते म्हणतील शरण या किंवा 5 मिनिटात धुळीचे ढीग बना.
Of course our government to save life would surrender.
आपले सरकार जीव वाचवण्यासाठी शरणागती पत्करतीलच.
That's the only thing they could do.
याशिवाय दुसरे करणार तरी काय?
Then what would happen to some of you Americans?
American nagrikanno, tumcha peki kai jananna kai bhogave lagel?
All of us in here, not here, but I mean nationally speaking, nationally speaking.
Apan ethi sarvajan, ethilas nave, maje mhanne rashtriya drishtikonatun ahe.
You little smart alecks of girls that run along with your little lips painted up like some kind of a rosebud.
Aho chala taruninno, gulabacha kahi pramane othala rang laun phirnare mulinno.
And would laugh at a preacher on the corner preaching the gospel.
रस्त्यावर उभे राहून सुवार्ता सांगणाऱ्या उपदेशकाकडे पाहून तुम्ही कुच्छितपणे हसाल.
And you little teenager that think you got more gumption and you got intelligence to control.
हे तरुण तरुणींनो, तुमच्याकडे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी अशी नाहीच का?
What's going to happen to you, Papa, that sits home at night with Mama and watches the television while Junior's in the hot rod?
वडिलांनो, तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन रात्रभर टीव्ही समोर बसता व तुमची मुले भट्टीमध्ये वावरत आहेत.
Sister's down at the canteen somewhere and she's down there doing a rock and roll.
मुली कुठेतरी कॅन्टीन मध्ये रॉक अँड रोलच्या धांगड धिंग नाचामध्ये मग्न आहेत. आपले काय होणार?
And you're watching the television and making fun of the gospel.
तुम्ही मात्र टीव्हीला खेळलेले आहात व सुवार्थेची थट्टा करीत आहात.
What's going to happen to you, church member?
चर्चच्या सभासदांनो, आपले काय होणार हो?
What's going to be your outcome?
तुमच्यातून काय निष्पन्न होणार?
You may have your name on every book or the biggest church in the city.
तुमचे नाव शहरातील सर्वात मोठ्या चर्चच्या नोंदणी पुस्तकामध्ये असू शकेल.
But unless you're under the security of the blood of the Lord Jesus.
परंतु जोवर तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताच्या सुरक्षिततेमध्ये नसाल,
you'll perish with those who will perish.
इतर नाश पावणाऱ्यांबरोबर तुमचाही नाश होईल.
There's no hope for you.
तुमच्यासाठी काहीच आशा नाही.
What's going to happen?
काय होणार तरी काय?
There's a Sputnik up there.
उपग्रह तर अगदी तयार आहे.
And what would happen? The nation would surrender, of course.
राष्ट्र खात्रीने शरणंगाती घेणार का? हो.
That's the only decent thing the government could do.
ही एकच सभ्य गोष्ट अशी आहे की ती सरकार करू शकेल.
Then what happens? Wave after wave of shiploads of soldiers.
सैनिकांनी भरगच्च भरलेली जहाजे एका मागून एक येतील.
Wave after wave of airplanes would land in this nation.
विमानांचा तांडा आपल्या भूमीवर आपल्या जागेवर उतरेल.
The women would be ravished in the streets.
भर रस्त्यावर स्त्रियांची अब्रू घेतली जाईल.
What would you do? It belongs to them.
मग आपण काय करावे? हे शत्रूचे आहे.
Kicked out of your home, they'll take it over.
तुम्हाला लात मारून घराबाहेर काढतील व सर्वांना ते हस्तगत करतील.
What will happen to you young girls and you young men and all of you at that time?
सर्व तरुणांनो, तरुणींनो व सर्वजनांनो, त्यावेळी आपले कसं होणार?
Sin has to be paid for.
पापाची किंमत मोजावी लागणारच.
No matter what nation it is or who it does it individually our nation.
मग ते कोणते राष्ट्र का असे ना, कोणी का असे ना, ही किंमत व्यक्तिशः किंवा राष्ट्राला मोजावी लागणारच.
It's going to be paid for.
किंमत भरावी लागणारच.
And a bunch of brutal, ungodly, whiskered-jawed, communistic soldiers would grab your wives and ravish them, your young girls.
आंटी, नास्तिक कल्लेवाले जबडा असणारे साम्यवादी सैनिक तुमच्या बायकांना व मुलींना खेचून त्यांची अब्रू घेतील.
And you'd stand and like it. There's nothing you can do about it.
तुम्हाला नुसते उभे राहून बघण्यापलीकडे काहीच करता येणार नाही.
What cause is that?
असं घडण्याचं कारण काय?
Because you have listened to such stuff as these television programs on rock and roll and sin.
कारण तुम्ही टीव्ही वरचे कार्यक्रम नाचरंग व पाप अशा फंटूस गोष्टी पाहत राहिलात व केल्यात.
And some cold formal preacher not able to interpret the supernatural.
आणि एखादा थंड वृत्तीचा उपदेशक निसर्ग बाह्य गोष्टींचा अर्थ सांगू शकत नाही.
The handwriting's on the wall.
हस्तलेख भिंतीवर आहे.
Right.
हेच खरं आहे.
We are weighed in the balance and found wanting.
आपण तोलले गेलेले आहोत व उणे पडलो आहोत.
When could that take place?
हे कधी घडू शकणार?
Before daylight in the morning.
भल्या पहाटेच्या समयापूर्वीच.
Who's going to stop it?
त्याला आळा घालणार तरी कोण?
Try.
प्रयत्न करून पहा.
The Bible says it'll happen.
बायबल प्रमाणे हे सर्व घडणारच.
Well, let me tell you, that'll never touch the church of the living God. We'll be gone by that time.
परंतु लक्षात ठेवा, जिवंत देवाच्या मंडळीला याचा स्पर्शही होणार नाही, कारण ती अगोदरच निघून गेलेली असण.
So friend, listen. If that thing is so close, then we see the handwriting on the wall.
मित्रा ऐक, आपल्या भिंतीवरील हस्ताक्षराला आपण पाहत आहोत, हे सर्व घडण्याचा काळ अगदी समीप आला आहे.
There's nothing can stop this thing from happening now.
याला प्रतिबंध मात्र कोणीच घालू शकणार नाही, हे घडणारच.
America's been preached to, the supernatural's been done.
अमेरिकेला सुवार्ता सांगितलेली आहे, निसर्गबाह्य असे सर्व घडले आहे.
And continually they wait right on over the top of it.
परंतु हे राष्ट्र सतत त्याच्या वर जाऊन ऐकून न ऐकल्यासारखे करीत आहे.
Go to a country somewhere and hold a revival and have 40 converts in a week.
एखाद्या देशात जा, संजीवन सभा भरवा व दर आठवड्याला 40 याप्रमाणे आत्मे जिंका.
You can go back in 6 weeks, you don't have 4.
6 आठवड्यांनी परत जा व तुम्हाला फक्त 4 जण सुद्धा आढळणार नाहीत.
The old pond has been saying dry.
जुने डबके सुकून गेले आहे.
God just has so many he's elected.
देवाने निवडलेले असे पुष्कळ आहेत.
And when the last one's in, that closes the door and it's over.
शेवटचा आत्मा आत आला की दरवाजा बंद होईल व सर्व काही तिथेच संपणार.
Then there's nothing left but judgment when mercy has been spurned.
देवाच्या दयेला ठोकर मारल्याने न्यायाशिवाय काहीच राहणार नाही.
Here we are at the end of the road.
रस्त्याच्या शेवटास आलेले आहोत.
The supernatural's being done.
अशा गोष्टी घडल्या आहेत.
It's been laughed at and made fun of.
त्याची थट्टा व मस्करी केली जात आहे.
And the last thing, God has come in his own power and his own beloved son.
शेवटी देव आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आला आहे व आपल्या प्रिय पुत्रामध्ये आला आहे. आपल्या मंडळीत कार्य करण्यासाठी आला आहे व ते म्हणत आहेत हा अध्यात्मवाद आहे किंवा सैतानाचं काम आहे.
What else can be left but judgment?
अशा प्रसंगी न्यायाशिवाय दुसरं काय उरणार?
And here's a handwriting on the wall.
भिंतीवरील हस्तलेख.
But if that is that toast, and any teacher knows that the church goes in the rapture before the tribulation sets in.
हा समय जर इतका समीप आला आहे व कोणी शिक्षक जाणतो की छळाचा समय होण्या अगोदरच किंवा येण्या अगोदरच ख्रिस्ताची मंडळी वर घेतली जाणार आहे.
So if that is that close could happen before morning, what about the rapture?
हे इतकं समीप आहे, पहाट होण्यापूर्वी जर हे घडले जाणार तर मग वर घेतले जाण्याचे काय?
It's closer than that.
हे त्याच्यापेक्षाही समीप आहे.
Oh, blessed be the name of the Lord.
प्रभूचे नाव धन्यवादित हो.
The coming of the Lord is at hand.
प्रभूचे येणं उंबरठ्याशी आलेलं आहे.
Writing is written, and it is written in the Bible, and we're living to see it.
हस्तलेख लिहिला गेला आहे व तो बायबल मध्ये लिहिलेला आहे व ते पाहण्यासाठी आपण जिवंत आहोत.
Will you by the persuasion of my voice receive Jesus Christ this hour?
माझ्या वाणीने ओढले जाऊन याच क्षणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार का?
Repent and be baptized, said Peter, every one of you, in the name of Jesus Christ.
पश्चाताप करा, वो बाप्तिस्मा घ्या, असेच पेत्र म्हणाला, प्रत्येक जणांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या.
For the remission of sins, and you shall receive the gift of the Holy Ghost.
पापांची क्षमा होण्याकरता बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेलच.
For the promises to you and to your children, and to them that's far off.
कारण हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी व जे दूर आहेत त्यांच्यासाठी आहे.
For there's not another name given under heaven among men whereby ye must be saved.
आकाशाखाली दुसरे नाव मनुष्यामध्ये नाही की ज्यामुळे आपले तारण व्हावे.
Unless you're Christ,
जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचे नाही,
you can be Methodist, Baptist, Pentecostal, Nazarene, Catholic, you're lost until you become of Christ.
मग तुम्ही मेथडिस्ट असा, बॅप्टिस्ट असा, पेंटिकॉस्टल असा, नासोरी असा, कॅथलिक असा, तुम्ही ख्रिस्ताचे होईपर्यंत नाश पावाल.
And Christ comes into you, it's the new birth by the Holy Spirit.
तुमच्यामध्ये येतो, यालाच पवित्र आत्म्याने नवीन जन्म म्हणतात.
Receive him tonight while we pray.
आपण प्रार्थना करीत आहोत तोवर त्याचा स्वीकार करा.
With your head bowed,
लवलेली ठेवा.
I just wonder this. How many in here that knows if this great thing would happen?
ही महान गोष्ट घडणारच हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे.
You may go to bed tonight with your wife and in the morning she'll be gone.
आपण कदाचित आपल्या पत्नीबरोबर विश्रांती घेत असाल व सकाळी ती गायब झालेली असेल.
You father and mother may kiss your little ones to sleep tonight and tomorrow morning the little bed be empty.
माता पितरांनो, तुम्ही आपल्या बाळकांचे चुंबन घेऊन त्यांना झोपवाल, पण सकाळी उठून पहाल तो बिछाना रिकामा असा दिसेल.
And you run down the street to find out what happened to Mrs. Jones. She's gone too.
हे पाहण्यासाठी आपण रस्त्यावर धावाल की मिसेस जोन्सला काय झालं, पण ती पण गायब झालेली असणार.
The rapture is at hand.
वर घेतले जाणे जवळ आलेले आहे.
The Bible is plainly given.
बायबल मध्ये हे स्पष्ट लिहिलेले आहे.
And in this meeting, while you have the chance,
या सभेत तुम्हाला संधी आहे.
As men of intelligence and women of intelligence, why don't you heed to that call in your heart?
बुद्धिमान पुरुषांनो, बुद्धिमान स्त्रियांनो, या हाकेकडे आपण कान का देत नाही.
And say, Lord God, fill me with that eternal life.
प्रभु माझ्या देवा, मला सार्वकालिक जीवनाने भर.
Because if your spirit is still an intellectual conception, you're earthbound.
तुमचा आत्मा केवळ बुद्धिवादी आहे किंवा बुद्धीवरच अवलंबून राहील तर तुम्हीही पृथ्वीवरच राहणार.
But the spirit of God that come out of heaven comes into your heart and gives you the Holy Spirit in you.
पण देवाचा आत्मा जो वरून येतो तो तुमच्या अंतःकरणात येतो व आपल्या आत तो तुम्हाला पवित्र आत्मा देतो.
When the tribulation comes, the spirit, Holy Spirit, goes back to its maker and you go with it.
क्षणाचा समय आला की पवित्र आत्मा त्याच्या कर्त्याकडे जातो व तुम्हीही त्याच्यासह जाता.
No matter how religious you are, it won't go unless there's something in there to take you.
तुम्ही किती का धार्मिक असाना, तुमचा आत्मा जाणारच नाही जोवर त्याला नेणारा कोणी नाही.
How many tonight with your heads bowed when the face of this message would raise your hands to the Christ and say,
आपली मस्तके लवलेली असतानाच तुमच्यापैकी किती जण आहेत की या संदेशाद्वारे ख्रिस्तासाठी हात वर करतील व म्हणतील,
God, fill me with your Holy Spirit.
देवा, मला तुझ्या आत्म्याने भर.
And if you should come, I want to go with you.
जर तू येशील तर मला तुझ्यासह जावयाचं आहे.
Would you raise your hands?
आपण हात वर कराल का?
God bless you just all over the church.
सर्व चर्च मध्ये तुम्हाला देव आशीर्वाद देवो.
Literally 200 or more hands up in the air.
200 च्या वर हात वर केलेले आहेत.
Sinner friend, if you've never accepted Christ, would you at this time raise your hand and say, Lord Jesus, be merciful to me?
माझ्या पापी मित्रा, तू ख्रिस्ताचा स्वीकार आजवर केला नसशील तर हात वर करून म्हणशील का, हे येशू माझ्यावर दया कर.
God bless you, lady. God bless you over here. You back there.
देव तुला आशीर्वाद देवो बाई.
Someone else?
आणखी कोणी आहे का?
Just remember me, Lord. God bless you over here. Down here, the Lord be with you.
प्रभु माझी फक्त आठवण कर. त्या तिकडल्या इस्मा, प्रभु तुला आशीर्वाद देवो. हा पहा दुसरा, प्रभु तुला आशीर्वाद देऊन तुझ्याजवळ येवो.
Remember me, O Lord.
माझी आठवण कर.
My eyes has just been opened.
माझे नेत्र आताच उघडलेले आहेत.
I realize that maybe I professed to be a Christian for a long time.
मला आता कळून चुकलं आहे की मी आजचा आतापर्यंत ख्रिस्ती असल्याचा दावा करीत होतो.
But I never know what it is to be born again.
पण नवीन जन्म पावलेला ख्रिस्ती म्हणजे काय हे मी कधीच जाणत नव्हतो.
I never received the Holy Spirit.
मला कधीच पवित्र आत्मा मिळालेला नाही.
Therefore, except a man be born again, he will in no wise enter into the kingdom, or cannot even see the kingdom.
यास्तव नव्याने जन्म पावल्याशिवाय कोणीही मनुष्य स्वर्ग राज्यात प्रवेश करू शकणार नाही किंवा ते राज्य पाहूही शकणार नाही.
Would you raise your hand and say, "Be merciful to me, O Holy Spirit"?
हात वर कराल का? वो म्हणाल की हे पवित्र आत्म्या माझ्यावर दया कर.
And when you come to the church, take me.
तू जेव्हा मंडळीला घेऊन जाण्यासाठी येशील त्यावेळेस मलाही घेऊन जा.
God bless you, lady. But someone else, remember me. Oh, God bless you, sir. God bless you, lady.
बाई तुला देव आशीर्वाद देवो. आणखी कोणी आहे का? हे माझ्या देवा माझी आठवण ठेव. महाराज बाई तुला देव आशीर्वाद देवो.
Remember me, oh God. God bless you here, young fella.
देवा माझी आठवण ठेव. देव तुला आशीर्वाद देव तरुण मुला.
God bless you over there, lady. Back there, young lady. Back in you, back there, lady.
त्या पलीकडील बाई देव तुला आशीर्वाद देवो. ती पहा मागे बसलेली बाई, ती दुसरी बाई.
Be merciful to me, O God, when I see the handwritings on the wall.
माझ्यावर दया कर हे परमेश्वरा, मी भिंतीवरील हस्ताक्षर पाहत आहे.
I'm intelligent enough, say, to see that what has been said out of the Bible tonight.
मी हुशार आहे तर मग बायबल काय म्हणते ते पहा, आज रात्रीच पहा.
That this is a repeat of history?
ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे.
We're at the end. There's nothing can help.
आपण आता अंत समयात आहोत. आता अन्य कसलीच मदत होत नाही, होऊ शकत नाही.
The thing is going to destroy the world is in the hands of sinful man.
जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आज पापी जनांच्या हातामध्ये आहेत.
There's just a few more.
आणखी काही जण असतील.
You might be the last one that's ordained to come to Christ.
ख्रिस्ताकडे येण्यासाठी नेमलेल्यांपैकी कदाचित तुम्ही शेवटचे असाल.
When that last one comes, judgment strikes.
शेवटचा इसम आत आला की न्यायाचा तडाखा बसेल.
Like in one thing yet, that might be you.
एखाद्याची उणीव असेल आणि कदाचित ते तुम्ही पण असू शकाल.
Will you receive him tonight while we wait?
आम्ही थांबत असता आपण येशूचा स्वीकार आज करणार का?
Some 20, 30 hands has been up.
20 ते 30 हात वर झालेले दिसतात.
Now, we have no place here to make an altar call, to bring the people to the front here, because we don't have any place.
आव्हान देऊन येणाऱ्यांसाठी व्यासपीठावर आता जागा राहिलेली नाही. लोकांना पुढे आणण्यासाठी जागा नाही, कारण आमच्याकडे मुळीच जागा शिल्लक नाही.
But I'm going to ask you, surely.
पण मी तुम्हाला नक्की एक गोष्ट विचारणारच.
Oh, be sincere and listen to the voice of warning.
जिथे आपण असाल, बसला असाल, तेथून आस्थेने गंभीर सूचनेची दखल घ्या.
Be sincere and ask Christ right where you're sitting.
आस्थेने गंभीर सूचनेची दखल घ्या आणि प्रभूला विचारा.
Lord, be merciful to me, a sinner, and receive me ere I pass beyond the veil of mercy.
प्रभु मज पाप्यावर दया कर, कृपेच्या आच्छादनातून पार जाण्यापूर्वी प्रभु मला तू स्वीकार.
Before I send my day of grace away, be merciful to me, Lord. And he will do it.
कृपेचा दिवस माझ्या पापांमुळे दूर केला जाईल त्यापूर्वी प्रभु माझ्यावर दया कर आणि प्रभु ती करीलच.
Now pray like that while I pray with you.
माझ्या बरोबर अशी प्रार्थना करा.
Blessed Lord, we are standing in a terrible condition tonight.
धन्य प्रभु आम्ही आज भयंकर स्थितीमध्ये उभे आहोत.
As we read your word and know that most any hour the radios could flash.
आम्ही तुझे वचन वाचत आहोत पण कोणत्याही क्षणी रेडिओचे झंकार पडतील.
And the rock and roll bands are going to sing near my God to thee.
आणि रॉक अँड रोल वाद्ये येऊ दे जवळी तुझ्याजवळी या सुरावर वादन करतील.
But it's too late then. Judgment is struck.
पण तेव्हा फार उशीर झालेला असेल. न्याय समय येऊन ठेपला आहे.
Missiles are pointed at us.
तबकड्या आमच्यावर रोखले आहेत.
Destruction by miles after miles, by tons after tons of earth sweeping atomic energies and so forth that would set the whole world afire.
मैलो मैल विध्वंस होत आहे. अणुशक्ती टनांच्या हिशोबाने पृथ्वीवर संहार करीत आहे. सर्व जग पेटले जाणार आहे.
And it's in the hands of sinful man.
आणि ही सर्व नाशाची साधने आज पापी मानवांच्या हातामध्ये आहेत.
And the Bible said that that's the way it'll happen.
आणि बायबल म्हणते की हे असेच घडणारच.
And we see the handwriting on the wall.
आणि आम्ही भिंतीवरील हस्तलेख डोळ्यांनी पाहत आहोत.
Oh Lord God, I'm insufficient to try to bring a message like this to a people.
हे प्रभु देवा, या लोकांप्रत असा संदेश पोहोचवण्यासाठी मी किती कमी पडतो.
I feel how little I am standing here to try to handle such a subject.
लोकांना वाटते मी किती नगण्य आहे उभं राहून असा संदेश हाताळण्यासाठी प्रयत्न करणे. यामध्ये मी उणा पडत आहे.
But will you forgive me for my part of not being able to do it?
पण हे प्रभु माझ्यामधील हे करणे किती दुरापास्त आहे याबद्दल मला क्षमा करशील का?
But somehow from my heart I ask you to sink the message the way you would have it into their hearts.
पण हे प्रभु मी मनापासून तुला विनवतो की हा संदेश तुला वाटते तितका त्यांच्या खोल गळी तूच उतरील.
For I do see the hour approaching, and be merciful, God, and save each one and fill them with the Holy Spirit.
पा मला ती घटता जवळ येत असल्याची जाणीव होत आहे. हे देवा दया कर, प्रत्येकाचे तारण कर, त्यांना पवित्र आत्म्याने भर.
And may they be your children, divinely wrapped in your goodness.
त्यांना तुझी मुले कर व तुझ्या चांगुलपणाचे त्यांच्या भोवती कवच घाल.
And receive security from the Lord Jesus.
आणि त्यांना प्रभू येशू कडून सुरक्षितता दे.
For our nation is not secure.
कारण आमचे राष्ट्र सुरक्षित नाही.
We thought we were, so did the Babylonian kingdom think so.
आम्हाला वाटते आम्ही सुरक्षित आहे किंवा आहोत पण बाबेलच्या राजाला पण तसेच वाटत होते.
But all the time there was a wicked nation working.
पण एक दुष्ट राष्ट्र सतत कार्यरत होते.
And there's been a wicked nation working until now we know that they're ahead of us.
हे दुष्ट राष्ट्र कार्य करीत होते, नंतर आम्हाला कळले की ते आमच्याही पुढे गेलेले आहे.
And we're at their mercy.
आणि आम्ही आता त्यांच्या दयेवर अवलंबून आहोत.
Lord, the church is at your mercy.
प्रभू, तुझी मंडळी तुझ्या दयेवर अवलंबून आहे.
They will destroy, but you will take your church.
ते नष्ट करतील, पण तू मात्र तुझी मंडळी घेणार आहेस.
Oh Lord, take us into your care tonight.
हे प्रभू, आम्हाला तुझ्या छत्राखाली आज रात्री घे.
And bless us for Jesus' sake, and in His name we pray. Amen.
आणि येशूस्तव आम्हाला आशीर्वाद दे. आम्ही त्याच्याच नावाने मागतो, प्रार्थना करतो. आमेन.
Just softly a minute. Be reverent. Softly and tenderly Jesus is calling. Calling for you and for me. While we're singing now, take inventory. On the portal he's waiting and watching. Watching for you and for me. Come. Where? Come up. Come up higher. Ye who are weary, come home. Earnestly, tenderly, Jesus is calling, oh sinner, come home. Oh, wouldn't it be a wonderful time for it to happen just now?
हे आताच घडले ते किती आश्चर्यपूर्ण असा समय असेल ना.
Oh, it's all right. Anytime he's ready, amen.
काही हरकत नाही. प्रभू केव्हाही तयार आहे. आमेन.
I'm so glad to know him.
मी त्याला ओळखतो. यात केवढा आनंद आहे मला.
I'm so glad that this old frail body that's swiveling up here will be changed in a moment, in a twinkling of an eye.
हे कृशी शरीर, लटपटणारे शरीर क्षणार्धात बदलून जाईल. बापणी लवते न लवते तोच बदलेल. एवढा आनंद हा.
I'll turn back to a young man again to live forever.
मी पुन्हा तारुण्य मिळवेन व सदा सर्वदा जगेन.
Oh, we'll be young there forever.
वृद्ध ते कायमचे तरुण होतील.
Transformed in a moment of time.
निमिषार्धात बदलले जातील.
Immortal shall stand in his likeness.
प्रभूच्या प्रमाणे अमरत्व पावतील.
The stars and the sun that I'll shine.
तारे व सूर्य त्यांच्या पुढे फिके पडतील.
What an opportunity. Don't turn him away.
आहा, काही संधी. प्रभूला घालून देऊ नका.
Oh, how you want him to say well done on that eternal day.
त्या दिवशी शाबास असे त्याने म्हणावे हे तुम्हाला किती आवडेल, नाही का.
Don't turn the dear Savior away from your heart. Don't turn him away.
तुमच्या हृदयातून प्रिय येशू तारकाला घालून देऊ नका. घालू नका.
Let this be the night.
हीच रात्र आज ठरू द्या.
How many loves him with all your heart and you're ready if he should come.
हृदयापासून प्रभूवर किती जण प्रेम करीत आहात. तो आलाच तर तुम्ही तयार आहात.
Oh, how thankful.
किती कृतज्ञता.
Don't you feel just like you're scoured out now inside?
आपण आतून धून स्वच्छ निघालो आहोत असं आपल्याला वाटत नाही का?
The gospel, we are washed by the water of the word.
सुवार्ता आपण वचन रूपी पाण्याने धुतले गेलो आहोत.
Just reach over next to you and shake hands with somebody and say, God bless you. I just feel real good.
तुमच्या जवळ बसलेल्यांशी हस्तांदोलन करून म्हणा, देव तुला आशीर्वाद देवो, मला अगदी बरं वाटत आहे.
God bless you, pilgrim. God bless you, sister, brother.
हे यात्रिका, देव तुला आशीर्वाद देवो. भावा बहिणी, देव तुला आशीर्वाद देवो.
We are wayfaring man in the road.
आपण रस्त्यावरील यात्रिका आहोत.
Walking in the grand old highway, telling everywhere I go.
आम्ही जुन्या हम रस्त्यावरून चालत आहोत, जाता जाता आम्ही सांगत आहोत.
I'd rather be an old time Christian, Lord, than anything I know.
मला प्राचीन समय ख्रिस्ती होण्यास आनंद आहे. प्रभु मला जे ज्ञान आहे त्यापेक्षा जास्तच.
Now while we are just in this moment of reverence, I believe it's just a little too late to call a prayer line.
आपण या आदरयुक्त क्षणाचा स्वाद घेत आहात, मला वाटते एक लहानशी प्रार्थना करण्यासाठी फार उशीर झालेला दिसतो.
Let's, I believe the Holy Spirit's well pleased this great number coming to Christ.
चला आपण, मला वाटते पवित्र आत्मा फार संतुष्ट आहे, केवढा मोठा जमाव ख्रिस्ताकडे येत आहे.
Now you find you a church right quick.
त्वरा करा व चर्च शोधून काढा.
Be baptized and go into that church, a good spirit-filled church.
बाप्तिस्मा घ्या व त्या चर्च मध्ये जा, सदात्म्याने भरलेल्या अशा चर्च मध्ये जा.
And there remain as long as you live.
आणि मनसोक्तपणे त्यामध्ये राहा.
What is the works that Christ promised he would do?
आपण काय कार्य करणार याविषयी येशूने वचन दिले.
He said, the works that I do shall you also.
तो म्हणाला, जी कार्य मी करतो ती तुम्हीही कराल.
Then his presence is here.
म्हणूनच आज तो येथे हजर आहे.
Then I know, friends, I know beyond a shadow of doubt that Jesus is here.
मित्रांनो, मला जराही शंका नाही की प्रभु येशू आज येथे आहे.
There's a man here.
येथे एक पुरुष आहे.
It's the same man that walked in Galilee.
जो मनुष्य गालिला मधून चालला तोच हा मनुष्य आहे.
It's the same man that redeemed you by his blood.
ज्याने तुम्हाला स्वतःच्या रक्ताने खंडून घेतले तोच हा मनुष्य येथे आहे.
And healed you with his stripes.
ज्याने त्याला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य दिले तोच.
And he's here to perform and to do everything he did.
त्याने जे काही केले ते पुन्हा करण्यासाठी तो येथे आला आहे.
Because he is the same Lord Jesus.
कारण तोच प्रभु येशू ख्रिस्त आहे.
Now let us pray just a moment quietly.
चला आपण शांतपणे प्रार्थना करूया.
Just be in prayer while I'm trying to find the mind of the Holy Spirit.
पवित्र आत्म्याच्या मनाचा सुगावा घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे, तोवर प्रार्थनेमध्ये राहा.
Oh, that beautiful music. How the people in torment tonight would love to hear that.
Aha, किती रम्य संगीत आहे. यातना भोगत असलेल्यांना ते ऐकायला किती आवडेल.
The people who is probably sit in the seat that you're sitting tonight.
ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसला आहात त्या खुर्चीत काही लोक बसून गेलेही असतील.
Has heard the gospel and has passed on is in torment tonight.
त्यांनी सुवार्ता ऐकली व तसेच निघून गेले ते आज यातना भोगीत असावेत.
How they love to take that seat that you're sitting in.
ज्या खुर्चीवर तुम्ही बसला आहात त्याच खुर्चीवर बसणे त्यांना किती आवडेल.
Too far gone now.
आता खूप खूप खूपच दूर गेले आहेत.
Lord, thou who made the heavens and earth.
प्रभु तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस.
Thou who sent the blessed Lord Jesus here to the earth.
तूच आमच्या धन्य प्रभु येशूला या पृथ्वीवर पाठवलंस.
And in him dwelt the fullness of the Spirit.
आणि त्याच्यामध्येच आत्म्याचे परिपूर्णत्व वसत होते.
And thou hast said through his lips.
त्याच्या मुखातून तू बोललेला आहेस.
I am the vine, ye are the branches.
मी द्राक्षवेल आहे व तुम्ही फांद्या आहात.
The vine does not bear fruit in itself, but the branches bears the fruit.
द्राक्षवेल स्वतःहून फळ देत नाही पण फांद्यांना फळे येतात.
I pray God that you'll manifest yourself tonight in our midst.
हे प्रभू आज तू आमच्या मध्ये प्रकट हो.
That these people might know that the message that has just been preached that come from you.
तुझ्याकडून आलेला संदेश जो दिला गेला तो लोकांना समजावा.
That you're warning us to get ready and the last days are at hand.
अंत समय जवळ आलेला आहे म्हणून तयार राहा अशी तू सूचना देत आहेस.
There may be sick people sitting here, Lord.
प्रभु इथे काही जण आजारी असतील.
Give them encouragement that they might be healed.
त्यांना असं प्रोत्साहन दे म्हणजे ते बरे होतील.
For we ask this for God's glory.
आम्ही हे देवाच्या गौरवासाठी मागत आहोत.
Now, Lord, as we yield ourselves to you as the church of the living God.
हे प्रभु जिवंत देवाची मंडळी म्हणून आम्ही तुला शरण जात आहोत.
I suppose every hand in here went up.
येथे प्रत्येक हात वर केला गेला आहे असं मी समजतो.
And I'm going to ask you tonight, Lord, to do something special for us.
आणि आज रात्री हे प्रभु मी तुझ्याकडे मागणार आहे की काहीतरी विशेष असं तू आज कर.
And grant just now that these people can yield themselves in such a way that the Holy Spirit would move through them with such faith.
या लोकांमध्ये पवित्र आत्म्याची हालचाल विश्वासाने अशा रीतीने व्हावी की या लोकांनी शरणांगती पत्करावी असे होऊ दे.
And that I might yield myself to you and you would work through your gifts and prove yourself among us.
प्रभु मी स्वतः तुला शरण जावे तू आपल्या दानांद्वारे कार्य करावे तू आमच्यामध्ये आहेस हे त्यांनी सिद्ध करावे.
That there might be strangers in our midst.
यासाठी की आमच्यामध्ये अपरिचित लोक असावेत.
We ask in Jesus' name, Amen.
येशूच्या नावाने मागतो आमेन.
He always shows mercy before judgment.
प्रभू न्यायापूर्वी नेहमीच दया दाखवित असतो.
I'm just going to ask the ministers to remain there and pray.
पालकांनी येथेच राहून प्रार्थना करावी असे मी म्हणतो.
Let us pray.
प्रार्थना करूया.
And now, especially, I've been preaching.
मी संदेश देत आहे.
And I'm just going to ask maybe you people here in front or wherever you are, just begin to say this.
तुम्ही येथे पुढे असाल किंवा इथे कुठेतरी असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशी प्रार्थना करा.
The Bible says that he is the high priest. That can be touched by the feeling of our infirmities.
Bible म्हणते की तो आपला प्रमुख याचक आहे व त्याला आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती असू शकते.
Well then if he is the high priest that was yesterday, he is the same today.
जर तो काल प्रमुख याचक होता तर तो आजही तसाच प्रमुख याचक आहे.
Then his same performance that he did yesterday, he will do today if he is the same.
जर तो आजही सारखाच आहे तर त्याने जी कार्य काल केली ती आजही तो करू शकतो.
Is that right?
खरं ना?
So if he can be touched now, you touch him with your feeling of your infirmities and let him speak back.
जर आता त्याला सहानुभूती आहे तर तुमच्या अशक्तपणाच्या भावनेने तुम्ही त्याला स्पर्श करा त्याला तुमच्याशी बोलू द्या.
Just think when he stood around an audience like this.
पहा प्रभू येशू सुद्धा अशाच एका गर्दीमध्ये उभा होता.
One day there was a man came up called Peter, or his name was Simon.
एक दिवस पेत्र नावाचा एक इसम त्याच्याकडे आला त्याचे नाव शिमोन होते.
And he said, your name is Simon, you're the son of Jonas.
येशू त्याला म्हणाला तुझे नाव शिमोन आहे तू योहानाचा पुत्र आहेस.
But from hereafter you'll be called Peter.
पण यापुढे तुला पेत्र म्हणतील.
Who did he become? The beloved apostle.
पुढे पेत्र कोण झाला? येशूचा आवडता प्रेषित.
When Philip found Nathanael and he came up.
फिलिपाला नाथनेल सापडला तेवढ्यात येशू आला.
He said, behold an Israelite in whom there is no guile.
तो म्हणाला त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, हा पहा खरा इस्रायल, याच्यामध्ये कपट नाही. दुसऱ्या शब्दात म्हणावे खरा ख्रिस्ती, प्रामाणिक माणूस. तो म्हणाला, गुरुजी आपण मला कसं ओळखलं? येशू म्हणाला, फिलिपाने तुला हाक मारण्याच्या अगोदरच तू झाडाखाली बसला होतास तेव्हा मी तुला पाहिलं. रक्तस्रावाने त्रस्त झालेल्या एका बाई तू पुढे ये. त्याने प्रेक्षकांकडे पाहिले. त्यांना वाटलं प्रभूचे कार्य सैतानाची होती व ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, हा बेलजबूब आहे. येशूने त्यांचे विचार जाणले, खरं की नाही? तो म्हणाला, मला पित्याने दाखवल्याशिवाय मला काहीच करता येत नाही. आणि जी कार्य मी करतो ती तुम्हीही कराल. तो जर आपल्या मंडळीत कार्य करीत आहे तर तो तसा असलाच पाहिजे.
Because it is his word.
कारण हा त्याचा शब्द आहे.
Now I want to ask you,
मी तुम्हाला विचारू का?
If in this audience at least two or three people the Lord will grant that they'll have faith enough to touch his garment.
प्रेक्षकांपैकी निदान दोन तीन माणसे तरी असतील प्रभूच्या गोंड्याला शिवण्यात का विश्वास असेल तर प्रभू करो व तसे होवो.
And he will return back in his spirit and perform just exactly like he did when he was here on earth.
प्रभु जसा पृथ्वीवर होता व तेव्हा त्याने जसे केले नेमके तेच करण्यासाठी तो आपल्या आत्म्याने येथे परत येईल.
Would all of you be satisfied to accept him as your healer?
तुमचे रोग बरे करणारा असे त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण उत्सुक आहात का?
Would you do it? Say amen.
तुम्ही हे कराल तर मग आमेन म्हणा.
May he grant it is my prayer.
तुम्ही कराल तर प्रभूने मुभा द्यावी अशी माझी प्रार्थना आहे.
As you just pray. And if you how many sick people in here wants to be healed, raise your hand.
आपला आजार बरा व्हावा अशी इच्छा असणारे किती जण येथे आहेत त्यांनी हात वर करावा.
Just everywhere. All right. Sick people wants to be healed.
आहात सर्वत्रच आहेत असे आजारी सर्वत्रच आहेत.
Now, if there's anybody in this building that I don't know, no one, and I'm looking at.
ज्याच्यावर माझी नजर घेली आहे असा मी न ओळखणारा कोणी आहे का?
I think this is Rosella sitting here, the little girl that was the alcoholic.
मला वाटतं ही रोजेला बसली आहे, ही लहान मुलगी मद्यपान करणारी आहे.
That was called out in the meeting somewhere, been an alcoholic, and the doctors had passed her up.
कुठेतरी सभेमध्ये ती कुठेतरी आहे असे मला समजले. डॉक्टरांनी तिला सोडून दिले आहे. मी तिला बोलावले तेव्हा तिला मी कधीच पाहिलेले नाही किंवा ती मला ओळखतही नाही.
And the Lord told her all about her life and her condition and told her she's going to be well.
प्रभूने तिचे जीवन व स्थिती दाखवली आहे व तिला त्याने सांगितले की ती बरी होणार आहे.
And here she is tonight, a trophy of God's grace.
आज ती येथे आहे देवाच्या कृपेचे पारितोषिकच.
Alcoholic to doctor after doctor turned her away, even Alcoholics Anonymous.
दारुडी अनेक डॉक्टरांनी तिची आशा सोडून दिलेली आहे अगदी अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेने सुद्धा.
I know her, but otherwise.
मी तिला ओळखतो परंतु.
Pretty sure that this brother looking at me sitting right here with the gray suit on, he's the brother that brings us the flowers.
हा पहा एक बंधू मस्कडे पाहत आहे कारण करड्या रंगाचा सूट घालून बसला आहे. मला खात्री आहे हाच आमच्यासाठी फुले आमच्या घरी आणतो.
I believe that's right. I can't think of his name now.
हे खरे असावे पण मला त्याचे नाव आठवत नाही. फार पूर्वी तो माझ्या घरी ब्रदर बोज व शुल्स यांच्या बरोबर आला होता.
Outside of that, I thought I seen Brother Fred Softman just a few moments ago somewhere in a building, but I forgot where it was at now.
बाहेर बसलेला ब्रदर फ्रेड सॉथमन असावा, मी त्याला पाहिले असावे अगदी काही क्षणापूर्वीच याच इमारतीत, पण कुठे ते नेमके आठवत नाही. पण तो कुठे का असेना, कुठेतरी इथेच आहे. पण मला आणखी कोणाला ओळखता येत नाही किंवा मी आणखी कोणाला ओळखत नाही, पण परमेश्वर तुम्हा सर्वांना ओळखतो.
इफ यू जस्ट प्रे अँड आस्क गॉड टेस्ट युअर फेथ,
फक्त तुम्ही प्रार्थना करा व प्रभूला सांगा की त्याने तुमच्या विश्वासाची कसोटी पाहावी. आसपास कोणी आहे का कोण जाणे, काही क्षण गंभीर व्हा.
Only believe if you will.
आता फक्त विश्वास ठेवा, ठेवाल तर.
Just as reverently as you possibly can for a few moments. Just sit quiet.
जितके गांभीर्याने बसता येईल तितके शांत बसा.
Just think. Christ promised it.
विचार करा, हे ख्रिस्ताचं वचन आहे.
A little while and the world will see me no more. Yet ye shall see me.
थोडा वेळ व जग मला पाहणार नाही, पण तुम्ही मात्र मला पाहाल.
फॉर आय नॉट अनदर, आय इज अ पर्सनल प्रोनाउन.
कारण मीच दुसरा नव्हे, मी हे वैयक्तिक सर्वनाम आहे.
आय विल बी विथ यू टू द एंड ऑफ द वर्ल्ड.
मी तुमच्या बरोबर असेन अगदी जगाच्या शेवटापर्यंत.
द थिंग्स दॅट आय डू शॅल यू ऑल्सो.
जे काही मी करतो ते तुम्हीही कराल.
जीसस क्राइस्ट द सेम यस्टरडे टुडे अँड फॉरएवर.
येशू ख्रिस्त काल आज व सर्वकाल सारखाच आहे.
इज दॅट ट्रू? इट्स गॉट टू बी ट्रू.
हे खरं आहे का? ते खरं असलंच पाहिजे.
वेल आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द लॉर्ड.
मी खरोखर प्रभूचा ऋणी आहे.
आय वुड यू कॅन रेज युअर हेड्स इफ यू विश टू.
माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या माना उंच करा.
राईट हियर एट द कॉर्नर. There's a lady sitting right here on the corner. It's a colored woman.
Paha, ya kopriyat ek bai basleli aahe. Ti Krishna varni aahe.
Lady, I don't know you. God does know you.
Bai, mi tula olkhat nahi, pan Parmeshwar matra olakhto.
But there's that light just above the woman now.
Paha, ya bai var ha prakash disat aahe.
She has, if the Lord will reveal to me what your trouble is and what you're praying about, will you believe that it's the Lord Jesus to help you?
Hoy, tujhi kay vyatha aahe he mala jar prabhu ne dakhavle, tu kashyasathi prarthana karat aahes? Prabhu yeshu tula sahaya karit aahe asa tu vishwas darshil ka?
You must be in trouble or something you're desiring, because there it is.
Tu faras trasa madhe asavis kiwa tula kahi tari ichcha aahe? Ha, kahi tari aahes.
See, friends, you say, well, I don't see it. That's possible that you wouldn't see it.
Mitranno, tumhala vaatte mi pahat nahi. Ho, nahi pahat. Tumhala suddha na dishnyachi shakyata aahe.
I'm looking right straight at it.
Mi tyachyakade rakhun pahat aahe, baga.
You say, well, Brother Branham, if you can see it with your senses, I can too. Oh, no.
Tumhi manal, Brother Branham, tumhi jnanendriyani pahat asat, pahat ahat. तर मग मी पण पाहू शकतो. छे, तसं मुळीच नाही.
Paul saw that the Jesus in a form of a light and those who were with him didn't see it.
पौलाने प्रभू येशूला प्रकाशाच्या स्वरूपात पाहिले, पण त्याच्याबरोबर असलेल्यांना मात्र ते दिसले नाही, पाहिलं.
The Magi saw the star, the light that led them, but no one else saw it.
मागी लोकांनी तारा पाहिला, त्याच्या प्रकाशाने त्यांना मार्ग दाखवला, पण दुसऱ्या कोणालाही तो दिसला नाही.
इट्स जस्ट फॉर सम, इट्स गिफ्ट्स.
फक्त काही जणांसाठीच ही देणगी आहे.
द वुमन हॅज सायनस ट्रबल, दॅट इज राईट.
या स्त्रीला सायनसचा त्रास आहे, अगदी बरोबर.
यू ऑल्सो हॅव हार्ट ट्रबल, दॅट्स एक्झॅक्टली राईट.
तुला हृदयाचा पण विकार आहे.
लिसन, your name is, they call you Essie.
Ai, tula Essie mhantat, barobar.
Your last name is Upshire.
आणि तुझं आडनाव अपशायर आहे.
यू लिव्ह ऑन नॉर्थ क्लीव्हलंड स्ट्रीट.
तू नॉर्थ क्लीव्हलंड या स्ट्रीटवर राहतेस.
युअर ऍड्रेस इज 1264. दॅट्स एक्झॅक्टली राईट.
तुझा घर नंबर 1264 आहे. अगदी बरोबर.
यू टच समथिंग लेडी. यू नो यू नेव्हर टच मी.
तू कशाला तरी स्पर्श केलास बाई. तुला ठाऊक आहे तू मला कधीच स्पर्श केला नाहीस.
दॅट गर्ल सिटिंग नेक्स्ट टू यू देअर, शी इज प्रेइंग टू.
ती पहा तुझ्याजवळ बसलेली मुलगी आहे, ती पण प्रार्थना करीत आहे.
अँड शी इज प्रेइंग फॉर समबडी एल्स. अँड दॅट्स युअर मदर.
आणि ती दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहे व ती तुझी आई आहे.
अँड शी हॅज समथिंग रॉंग इन हर लंग्स.
तिच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी बिघाड आहे.
अँड युअर सम कनेक्शन विथ दिस वुमन हियर. यू आर हर डॉटर इन लॉ.
आणि या शेजारच्या स्त्री बरोबर सुद्धा तुझं काहीतरी नातं आहे. तू तिची सून आहेस.
अँड युअर नेम इज मार्गरेट. दॅट्स राईट.
तुझे नाव मार्गरेट आहे. अगदी बरोबर.
अँड यू लिव्ह एट द सेम प्लेस. आय सी यू कमिंग गोइंग.
तू पण तिच्याच पत्त्यावर राहतेस. तू आत जाताना व बाहेर येताना मी तुला पाहत आहे.
व्हॉट डू यू थिंक अबाउट इट सर, द नेक्स्ट मॅन सिटिंग हियर.
तो पहा पलीकडे बसलेला मनुष्य. याविषयी तुम्हाला काय वाटतं?
डू यू बिलीव्ह दॅट जीसस क्राइस्ट बी द सन ऑफ गॉड.
येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा तू विश्वास धरतोस का?
यू डू.
धरतोस.
If the Lord will reveal to me what your trouble is, will you accept him?
तुझी व्यथा काय आहे हे मला प्रभूने दाखवलं तर तू येशूला स्वीकारशील का?
You have stomach trouble. That's right.
तुला पोटाचा विकार आहे. अगदी बरोबर.
If that's right, stand on your feet.
ते खरे असेल तर पायावर उभी राहा.
Correctly.
Neat.
You're a preacher.
तू उपदेशक आहेस.
Of course you say he's looking at his clergy clothes.
तुम्ही म्हणाल मी त्याच्या पालकाच्या गणवेशाकडे पाहत आहे.
All right. Besides that, someone expects you to be a Presbyterian, but you're a Pentecostal preacher. That's right.
अच्छा, कोणाला वाटते की तू प्रेस्बिटेरियन पालक आहेस पण तू पेंटिकॉस्टल आहेस. अगदी बरोबर. आमेन.
Your nervousness is what made your ulcer. It's gone.
तुझ्या अल्सरने तू हताश झाला आहेस. पहा तो गेला आहे.
Go home and be well, brother. Amen.
घरी सुखरूपपणे जा. आमेन.
Have faith in God. Just don't doubt.
देवावर तुझा विश्वास आहे ना, शंका धरू नकोस.
What do you think sitting right here?
इथे बसून कसला विचार करीत आहेस?
Yes. You believe?
तू विश्वास ठेवतोस का?
You believe me to be God's servant?
मी देवाचा सेवक आहे असा तुझा विश्वास आहे का?
Or you want something from God?
तुला काही पाहिजे आहे का? देवाकडून पाहिजे आहे का?
If God will reveal to me what you want, will you believe that the supernatural is being done?
तुझी गरज मला परमेश्वराने दाखवली तर निसर्ग बाह्य असे काहीतरी घडले असा तू विश्वास ठेवशील का?
You believe it just exactly what Jesus would say?
येशू असेच म्हणाला असावा यावर तू विश्वास ठेवतोस का?
All your heart.
तुझ्या अगदी मनापासून.
You have a growth and that growth is on your hip. That's right.
तुझ्या मांडीच्या मागच्या बाजूला मांसाचा गोळा वाढला आहे. अगदी बरोबर.
अँड यू ऑल्सो हॅव स्टमिक ट्रबल. इट्स कॉज फ्रॉम अ नर्वस कंडिशन. दॅट्स राईट.
तुला पोटाचा पण विकार आहे. तो मानसिक तणावामुळे झाला आहे. अगदी बरोबर.
युअर नेम इज इवा मे.
तुझं नाव इवा मे आहे.
रेडमन इज युअर लास्ट नेम.
तुझं आडनाव रिडमन आहे.
यू लिव्ह ॲट अ स्ट्रीट 1378 West 13th Street.
तू 1378 पश्चिम 13वा स्ट्रीट यामध्ये राहत आहेस.
That's correct.
अगदी बरोबर.
But you might know that I'd be God's servant. That's your little girl sitting there you want prayer for.
मी देवाचा सेवक आहे हे तू जाणतेस. तेथे बसली तुझी मुलगी आहे, तिच्यासाठी तुला प्रार्थना हवी आहे.
That little girl has hemorrhages and they come on her when she gets excited or goes to crying real hard.
त्या मुलीला रक्तस्राव आहे. जेव्हा जेव्हा ती भांबावून जाते किंवा ओक्षाबोक्षी रडते तेव्हा तेव्हा हा रक्तस्राव तिला होत असतो.
That's thus saith the Lord.
यास्तव परमेश्वर म्हणतो असं हे आहे.
That little boy is her brother. That's right.
तो लहान मुलगा तुझा भाऊ आहे, अगदी बरोबर.
The little boy also you want prayer for.
त्याच्यासाठी तुला प्रार्थना हवी आहे.
He's bothered with constipation.
त्याला अपचनाचा त्रास आहे.
And he's fell off a lot of weight just recently too, hasn't he?
अलीकडेच त्याचे वजन खूपच कमी झाले हो ना.
That's thus saith the Lord.
जास्त परमेश्वर म्हणतो असे आहे.
The white woman sitting next to you seems like she's disturbed about something.
तुझ्याजवळ बसलेली ती स्त्री, तिला काहीतरी त्रास आहे.
Do you believe, sister?
तू विश्वास ठेवतेस का भाई?
You believe God has sent his son Jesus Christ to declare to the Gentile generation that he's coming soon?
प्रभू परत लवकरच येणार आहे अशी घोषणा करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठवला असा तुझा विश्वास आहे का?
You have a gland trouble you're suffering with, and also a colon trouble, and you're nervous.
तुला गाठीचा विकार आहे, तुझे आतडे मोठे झाले आहे, म्हणून तू चिंताग्रस्त आहेस.
You're not from this city either. You're from Detroit.
तू या शहरात राहणारी नाहीस, पण डिट्रॉइट मधली आहेस.
Your number where you live is 12134 Fandler Street.
तू राहतेस त्या घराचा नंबर आहे 12134 Fandler Street.
That's right, Detroit, Michigan.
अगदी बरोबर आहे, Detroit, Michigan.
You're not Italian. Your name is Viola. P-O-L-O-A, Palomba.
तू इटालियन आहेस, तुझं नाव व्हायोला, पोलो पोलो पंबा.
Have faith in God and receive what you ask for.
देवावर विश्वास ठेव, जे पाहिजे ते तू घे.
What do you think down in this way? Do you believe with all your heart?
तू इकडे बसलेल्या कसला विचार करतेस? तू मनापासून विश्वास ठेवतोस काय?
What about you, little lady sitting there? Do you believe with all your heart? Little lady on the end there.
तू तिकडे बसलेल्या लहान बाईसाहेब, तुमचं काय, मनापासून तू विश्वास ठेवतेस का त्या टोकाला बसलेल्या बाई?
Well, either one of you, it doesn't matter.
तुम्हा दोघींपैकी निदान एक तरी, काय हरकत नाही.
What do you think? You there with next to her?
तिच्या पलीकडे बसलेल्या मुली, तुझा काय विचार आहे?
You believe with all your heart?
तू पण मनापासून विश्वास ठेवतेस का?
Little mother sitting looking at me?
ती पहा, छोटीशी माता माझ्याकडे पाहत आहे.
What do you think about it?
तुला या संबंधी काय वाटतं?
You believe that the Lord Jesus would heal you of those varicose veins that you have?
तुला या वेरिकोस वेनच्या दुखण्यापासून आराम देणारा प्रभू येशू आहे असा तू विश्वास धरतेस का?
You do?
ठेवतेस विश्वास?
Maybe you'd think this, you'd believe more if I tell you your husband had ear trouble, you wouldn't even pray for her.
तर आता जरा हे पहा, तुझ्या पतीला कानाचा विकार आहे असे मी सांगितले तर तू विश्वास धरशील, त्याच्यासाठी प्रार्थना करावी असे तुला वाटत आहे.
That's exactly right.
ते अगदी बरोबर आहे.
Now do you believe me?
आता माझ्यावर तुझा विश्वास आहे का?
You wasn't getting it at first.
प्रथम क्षणी तो तुझ्यात नव्हता.
That kind of woke you up to think, oh, you received your healing then.
त्यावेळी तू बरी झालीस म्हणून तुझा विश्वास बसला.
You raise your hand next to her, lady. What do you think about it?
तू हात वर केलास तिच्याजवळ बसलेली बाई, तुला काय वाटतं?
You believe that God will make you well?
देव तुला बरं करील असा तू विश्वास ठेवतेस का?
You will? All right, then your arthritis will leave you.
ठेवशील तू, तुझा आर्थरायटिस तुला सोडून जाईल.
What did you think, sir, you that waved your hands?
महाराज, आपल्याला काय वाटले? तू हात उंच करून हलवलास ना.
You believe God will heal you of heart trouble?
तुझ्या हृदयाच्या विकारातून तुला प्रभू मुक्त करील असा विश्वास तू धरतोस का?
Make you well? You believe he will?
तो तुला बरे करेल, आहे तुझा विश्वास?
You sat looking at him there. You believe too?
तिथे बसलेल्या ग्रहस्था त्याच्याकडे पाहणाऱ्या, तुझा पण विश्वास आहे?
You want God? You had heart trouble too, didn't you? Yes.
तुला परमेश्वर पाहिजे, तुला पण हृदय विकार होता, खरं ना?
And you had diabetes also. That's right.
आणि तुला मधुमेह पण होता, खरं ना?
You believe God will make you well? Then you can have it.
तुझा विश्वास आहे का की देव तुला बरं करेल तर मग तसेच तू घे.
Don't you believe?
विश्वास नाही का?
Have faith in God.
देवावर विश्वास ठेव.
What down in here? You, sir, sitting on the end of the seat. You believe?
आणि इथे खाली हा कोणी तुम्ही महाराज आपण या ओळीत शेवटच्या खुर्चीवर आहात विश्वास आहे.
You should, you've just been healed.
असलाच पाहिजे कारण तू आताच बरा झालायस.
He had foot trouble, didn't you?
पाहिलं तुझ्या पायाला काहीतरी इजा होती खरं ना.
You believe the Lord Jesus?
तुला विश्वास आहे का की प्रभू येशू.
But you're praying for somebody else now. That's your brother.
अरे रे पण तू आता दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहेस व तो तुझा भाऊ आहे.
And he's in Wisconsin.
तो वेस्कॉन्सिन मध्ये राहतो.
He just had an operation on his lungs. Half of it was taken out. That's right.
नुकतेच त्याचे फुफ्फुसाचे ऑपरेशन झाले. अर्धे फुफ्फुस काढून टाकलंय. मग मी बरोबर.
You believe? Then you can receive what you ask for.
विश्वास आहे तर मग तू मागतोस ते तुला मिळू शकेलच.
Oh, blessed be the name of the Lord.
प्रभु येशूचे नाव धन्यवादित हो.
I will praise him. I will praise him. Praise the Lamb for sinners slain. Give him glory, all ye people, for his blood hath washed away his stain. Blessed Lord, we'll see you someday coming yonder in the heavens.
धन्य प्रभू एक दिवस वर स्वर्गातून येताना आम्ही तुला पाहू.
We know you're here now in a spiritual body. You've declared yourself perfectly to us.
आपल्या आत्मिक देहाने इथे आहेस हे आम्ही जाणतो. तू स्वतःला पूर्णपणे प्रगट केले आहेस.
The world cannot read that, Lord.
जगाला हे उमगत नाही.
We don't even expect them to because you said they'll not see me no more.
तशी आमची अपेक्षाही नाही कारण तूच म्हणालास ते मला पुन्हा पाहणार नाही.
But we know that you've got children that can see you.
पण तुझ्या मुलांना तू दिसशील.
We've got children that know you.
आमची मुले तुला ओळखतात.
And we are thankful for it.
आणि त्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत.
And we pray now that you'll sweep over this building with the great Holy Spirit and heal every sick person in here.
आमची प्रार्थना आहे की तू या इमारतीवर पाखर घाल. आपल्या पवित्र आत्म्याची पाखर येथे आलेल्या सर्वांचे रोग तू बरे कर.
Just now give glory to yourself, Lord.
प्रभु आता तुला स्वतःला तू गौरव घे.
May the people not sit in deadness, but may they rise and shine and give God praise and glory in Jesus' name.
लोकांनी मेल्यासारखं बसू नये. त्यांनी उठावं चमकावं व देवाला स्तुती व गौरव देत राहावं येशूच्या नावाने.
If you believe him, stand to your feet and give him praise with all your heart.
आपला विश्वास असेल तर आपल्या पायावर उभे राहा व हृदयाच्या खोलीपासून प्रभूला गौरव द्या.
And rejoice in the Lord Jesus, for he now heals every one of you for his great divine glory.
प्रभू येशू मध्ये आनंद करा कारण तो आपल्या महान दैवी गौरवा प्रित्यर्थ आपणापैकी प्रत्येकाला बरं करील.
The Lord bless you.
प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ.